नमस्कार रसिकहो, ई प्रसारण इंटरनेट रेडिओतर्फे मी सौकेतकी राजेश ढवळे वैद्य दिलीप गाडगे यांच्याशी आयुर्वेदाविषयी काही हितगुज करणार आहोत. व्यवसायाने आयुर्वेद चिकित्सक गेल्या 34 वर्षांपासून विविध आजारांनी ग्रस्त अशा रोग्यांची चिकित्सा करणारे, विशेषतः कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांचे अनुभव घेतल्यावर आत्ताची जीवनशैली हीच रोगाच्या मुळाशी आहे हे निश्चित ध्यानात ठेवून वाटचाल करत असणाऱ्या वैद्य श्री दिलीप गाडगे यांच्याशी आज आपण येथे संवाद साधूयात. क्षणशहा कणशहा चैव विद्यामर्थम च साधयेत, अर्थात मधुकर वृत्तीने जेवढा ज्ञानरूपी मधुसंचय करता येईल तेवढा प्रयत्न करणारे गुरुपरंपरेत वाढलेले एमडी पीएचडी आयुर्वेद संस्कृत पारंगत एमफिल संस्कृत या वैद्य दिलीप गाडगे यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार.
नमस्कार.
समाजाची बदलणारी जीवनशैली व त्यामुळे रोगांची वाढती टक्केवारी, रुग्णांविषयी वाटणारी तळमळ या सगळ्यातूनच त्यांनी बदलणारी जीवनशैली, आयुर्वेदाचा दृष्टिकोन, रोगांचा प्रतिबंध आणि उपचार, योग्य आहार, एलर्जी अशा अनेक विषयांना हाताळणारे लेखन केले आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आयुर्वेदाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांची अविरत तळमळ, कदाचित यातूनच ई प्रसारण इंटरनेट रेडिओ या माध्यमातून यासंबंधीच्या आजपर्यंत अनेक मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. मागे कॅन्सर, हृदयरोग आणि मधुमेह याविषयीच्या मुलाखती आपल्या प्रसारित झाल्या होत्या, त्यांनाही अभूतपूर्व असा प्रतिसाद आपल्याला मिळाला. पण त्यात काही लोकांची अशी डिमांड आली होती की आपण एक कॅन्सर हा विषय घेऊन त्या काही प्रश्नांचे आपण निराकरण करू शकलात तर आम्हाला खूप चांगली माहिती मिळेल, त्याच्यातून आम्हाला मार्ग सापडतील. तर असं काही आज आपण करूयात का?
काही हरकत नाही आहे, कारण म्हणतं बरंच पाणी पुलाखाल्ला गेलंय आणि माझ्याही अनुभवात बऱ्यापैकी भर पडली आहे कॅन्सरची, त्यामुळे मलाही नक्की या संदर्भात बोलायला आवडेल.
मला वाटतं ज्यावेळेला आपली पूर्वी या तीन विषयी जी मुलाखत झाली होती त्याच्यानंतर मध्ये बराच कालावधी गेलेला आहे आणि तुमच्या कॅन्सर रुग्णांची मला वाटतं संख्याही भरपूर वाढली असावी, त्यांचे अनुभवही बरेच वाढले असावेत. तर पुन्हा एकदा या विषयाची थोडी आपण उजळणी स्वरूपामध्ये बघूयात आणि मग आपण पुढे या विषयाला सुरुवात करू. कॅन्सर होण्याची नेमकी कारणं काय असू शकतात?
हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि दुर्दैवानी आधुनिक वैद्यकाकडनं तो खूप दुर्लक्षित अशा स्वरूपाचा राहिलाय, किंवा प्रॅक्टिकल लेवलवरती त्याच्यावरती कोणी भर देत नाही आहे. आज तसं बघायला गेलं तर सुरुवातीला तंबाखू हे कॅन्सरचं महत्वाचं कारण अशा स्वरूपाचं म्हणून मानलं जात होतं आणि भारतामध्ये विशेषतः तोंडात तंबाखू ठेवण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ओरल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. परदेशामध्ये सिगरेटचा वापर जास्त असल्यामुळे तिथं लंग कॅन्सरचं प्रमाण जास्त असणार अशा स्वरूपाचं आहे. पण त्याच्या जोडीला ब्रेस्ट कॅन्सरचंही प्रमाण खूप वाढतं आहे अशा स्वरूपाचं आहे, किंवा प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढतं असणार अशा स्वरूपाचं आहे. म्हणून इतरही अनेक आहेत, कोलनचा कॅन्सर आहे, लिव्हरचा कॅन्सर आहे, गॉल ब्लॅडरचा आहे, पॅनक्रियाचा आहे, लंगचा आहे वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्याच्या मागे आता व्हरायटीजची कारणं आहेत, पण त्यातल्या त्यात अगदी महत्वाचं कारण मी आता ज्या गुंतवणूक आरोग्यातली मुलाखतीमध्ये किंवा त्यापूर्वीच्या काळच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं ते शेतीतले मूळ बदल हे त्याचं खरं कारण असणार अशा स्वरूपाचं. हायब्रिडायझेशन प्रोसेस जी आली, संकरित धान्य असणार अशा स्वरूपाची आणि एका विशिष्ट पद्धतीचं अन्नधान्य आम्ही वापरायला सुरुवात केली ज्याला स्वतःला प्रजनन क्षमता नाही अशा स्वरूपाचं आणि कंपनीवरती आम्ही बियाण्यांवरती अवलंबून राहायला लागलो. हा मोठा घोळ झाला कारण प्रत्येक वंशाला त्याची वंशपरंपरा पुढे चालू राहण्यासाठी बीज त्याचं निर्माण होणं ही गोष्ट आवश्यक असते आणि इथं बीजच मारलं गेलं. ते दिसायला तुमचं नुसतं फळ आलेलं आहे पण ते पेरून तुम्हाला त्यातनं फारसं निष्पन्न होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्यातून अननॅचरल म्युटेशन्सना चालना मिळाली असं एक झालं. आणि पुढे वाट लावली ती पेस्टिसाइड्स आणि केमिकल फर्टिलायझर्स यांनी, आम्ही विष आमच्या अन्नामध्ये कालवायला सुरुवात केली, त्याच्यामुळे इम्युनिटी कमी झाली आणि त्यामुळे एकदा कॅन्सर सेलचं रुपांतर म्हणजे नॉर्मल सेलचं रुपांतर कॅन्सर सेलमध्ये झाल्यानंतर त्याला प्रतिकार करणारी शरीरातली यंत्रणा चांगली असेल तर त्याला प्रतिकार होऊ शकतो. पण एक तर ही खूप स्लो प्रोसेस असते. सामान्यपणे कॅन्सर म्हणजे अनकंट्रोल ग्रोथ ऑफ अबनॉर्मल सेल्स, हे विकृत पेशींची अमर्याद वाढ असं त्याची सुटसुटीत व्याख्या आहे. त्याच्यात दोन भाग राहतात की एक कन्व्हर्जन ऑफ ए नॉर्मल सेल इंटू एन अबनॉर्मल वन, एक प्राकृत पेशीचं विकृत पेशीत रुपांतर, आणि मग त्याच्या वाढीवरती नियंत्रण नसणं. तर ते वाढीवरती नियंत्रण नसण्याचा संबंध प्रतिकार क्षमतेशी आहे. आणि ही इतकी स्लो असते की त्या प्रतिकार यंत्रणेला ते कळतच नाही की काहीतरी विकृत अशा स्वरूपाचं घडून येत आहे, ट्रान्सफॉर्मेशन होत आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि आमची प्रतिकारक्षमता मुळातच ढासळलेली आहे, कारण आम्ही ते संकरित धान्य खातो त्याला स्वतःलाच प्रतिकारक्षमता नाही, त्यामुळे ते खाऊन आम्हाला प्रतिकारक्षमता कशी मिळणार असा वेगळा उद्योग झाला. आणि रसायनांच्या वापरामुळे म्हणजे केमिकल पेस्टिसाइड्स किंवा फर्टिलायझर्स यामुळे आमची प्रतिकारक्षमता आणखी खालावलेली असणार अशा स्वरूपाची आहे. आणि मग त्याला अटकाव करायला काही शिल्लक न राहिल्यामुळे ते वाढत जातं अशा स्वरूपाचं. हे आता कॅन्सरचं सर्वात महत्वाचं कारण. मग त्याच्या जोडीला अनुवंशिकता आहे, विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आजी, तिची आई, तिची मुलगी असं तीन तीन पिढ्यांपर्यंत ब्रेस्ट कॅन्सर होतो असं लक्षात आलेलं आहे अशा स्वरूपाचं. किंवा इतरही कॅन्सरच्या संदर्भामध्ये अनुवंशिकता, कारण आता कॅन्सर एस्टॅब्लिश होऊन बऱ्यापैकी वर्ष झाली आहेत, त्याच्यामुळे अनुवंशिकतेचा मुद्दा पुढे यायला लागलाय. प्रदूषण असं एक महत्वाचं कारण आहे, विशेषतः शहरीकरण आणि त्याच्यामुळे येणारं प्रदूषण, विशेषतः केमिकल फॅक्टरीज वगैरे या सगळ्या ज्या काही उदयाला आल्या तर त्याच्यामुळे एक कॅन्सरच्या यायला चालना अशा स्वरूपाची मिळाली. आताचं फास्ट फूड, जंक फूड हे एक या सगळ्याच्या मागचं महत्वाचं कारण आहे. आयुर्वेदानुसार तिखट किंवा स्पायसी खाणं हे पण एक महत्वाचं अशा स्वरूपाचं कारण आहे. आणि असं बऱ्याच पेशंटमध्ये असं सापडतं की मिरचीचा खरडा, ठेचा असं खायची अनेक वर्षाची सवय असते आणि पुढे कधीतरी मग कॅन्सर होतं अशा स्वरूपात. त्याच्या जोडीला हार्मोनल इम्बॅलन्स असंही बऱ्याच कॅन्सरचं कारण आहे. आणि हार्मोनल इम्बॅलन्सच्या माझ्या मुलाखतीमध्ये मी त्याच्याविषयी सविस्तर वाहपो अशा स्वरूपाचा केलाय. मानसिक कारण, विशेषतः मानसिक मोठा धक्का बसणं, जवळची व्यक्ती जाणं, हे सुद्धा कॅन्सरचं महत्वाचं कारण ठरतं. किंवा मनाविरुद्ध गोष्टी घडलेल्या आहेत, मग ते मुलांनी किंवा मुलींनी इंटरकास्ट मॅरेज केलं आणि त्याचा मोठा धक्का बसला, अशी पण कॅन्सरची कारणं सापडतात. तेव्हा कारणं व्हरायटीची आहेत या सगळ्या प्रकरणांमध्ये. आणि आत्ताच्या स्तरावरती ही सगळी कारणं जर सापडली नाहीत तर शेवटी ते हायब्रिडायझेशन, केमिकल पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स हे कॉमन कॉज जे आहेत तेच मुख्य धरून ट्रीटमेंटचं काहीतरी धोरण आखायला लागतं. दुर्दैवानी आधुनिक वैद्यकाचा भर सेल टाईप ओळखणं आणि त्याला धरून केमोथेरपी देणं अशा स्वरूपाचं, किंवा जिथे रेडिएशन लोकलाइज कॅन्सर असतं त्याला रेडिएशन वापरणं किंवा सर्जरी करणं यावरती राहिलाय. कशामुळे कॅन्सर निर्माण होतो आणि ती कारणं टाळली जाणं, त्या कारणाला विरोधी काहीतरी करणं असं चिकित्सेचं धोरणच नाहीये. कशामुळे का झालेला असो, ह्या सेल टाईपचा कॅन्सर झालेला आहे तर त्याला ही ट्रीटमेंट द्यायची असं त्यांचं आहे. माझं याच्या संदर्भामध्ये ऑन्कॉलॉजीशी वाद झाला होता बराच, आणि मी म्हटलं ज्या प्रकाराने कॅन्सर निर्माण झालाय, ज्या कारणामुळे निर्माण झालाय, त्याच्यावरनं त्याच्या विरोधी काय करायचं अशा प्रकारचा क्ल्यू मिळतो असं आहे. जर या प्रकारचं धान्य खाऊन कॅन्सर होतोय असं असेल तर धान्य बदलायला पाहिजे, ही त्याच्यावरची प्रमुख चिकित्सा असणार अशा स्वरूपाचं. किंवा मानसिक कारणांनी झालंय तर मग समुपदेशन किंवा मानसिक स्तरावरती काम करणारी औषधं अशी त्याला प्रामुख्याने द्यायला पाहिजे असणार अशा स्वरूपाचं. किंवा केमिकल्सचा संबंध आला तर विषारी परिणाम आहेत म्हणून त्याला विषघ्न अशा स्वरूपाची काहीतरी चिकित्सा द्यायला पाहिजे. पण हा महत्वाचं आहे. पण दुर्दैवाने आता रोगाच्या कारणांचा विचार केला जाणं अशी प्रोसेस घडत नाहीये. आता जो की एकंदर रिसर्च अलोपॅथीमध्ये झालेला आहे तो सगळा सेल बायोलॉजीशी रिलेटेड असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि त्यात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा रोल खूप मोठा आहे. नवीन नवीन औषधं, केमोथेरपिक ड्रग काढणं असंच आताच्या संशोधनाचं स्वरूप राहिलंय. माझ्या पुस्तकात असा उल्लेख केला आहे की ह्यापेक्षा कारणं हुडकण्यावरती जर आधुनिक वैद्यकांनी भर दिला असता तर समाजाचं जास्त भलं झालं असतं या प्रकारच्या संशोधनापेक्षा खऱ्या अर्थाने. बायदेवे असं एक झालं की माझं कॅन्सर, हृदरोग आणि मधुमेह असं पुस्तक मराठीतलं आणि तसंच इंग्रजीमधलं अशा स्वरूपाचं होतं. मराठीतल्या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या त्या प्रकारच्या निघाल्या. पण हे पुस्तक प्रामुख्याने कॅन्सर पेशंट्समध्येच जात राहिलं, कारण त्यांची संख्या माझ्या दवाखान्यात जास्त आहे, त्यामुळे हृदरोगी आणि मधुमेह यांच्यापर्यंत पुस्तक फारसं पोहोचलंच नाही. एक तर त्याच्यावरती एक एक चॅप्टरच होता अशा स्वरूपाचं, आणि मुख्य भर पुन्हा कॅन्सरवरतीच होता. त्यामुळे आता दुसरी एडिशन संपायचा जेव्हा प्रसंग आला या पुस्तकाची, तेव्हा आमचा विचार झाला की एकंदर ते कॅन्सरमध्येच जाय, तर आपण कॅन्सरवरतीच कॉन्सन्ट्रेट करू. म्हणून मी तिसरी एडिशन कॅन्सर आयुर्वेदाचा सर्वांगीण दृष्टिकोन अशा स्वरूपाचं केलं, आणि त्यात एक चॅप्टर नव्याने ऍड केला कॅन्सर सहज का अशा स्वरूपाचं, आणि लोकांचे अनुभव काही छापले असणाऱ्या स्वरूपात. तर त्याला प्रतिसाद अर्थात जास्त चांगला आहे. अर्थात त्यामध्ये थोडा मधुमेही आणि डायबिटीसच्या म्हणजे हृदयरोगाच्या रोग लोकांवरती जरा अन्याय झालाय, कारण त्यांच्यासाठी आता पुस्तक उपलब्ध नाही आहे. ते माझी पुस्तक संपली पहिली जी होती ती, तर मी असा संकल्प केलाय की नवीन पुस्तक लिहीन एक्सक्लुझिव्हली हृदयरोगासाठी, एक्सक्लुझिव्हली डायबिटीससाठी असणाऱ्या स्वरूपाचं. प्रत्यक्षात येईपर्यंत अजून किती कालावधी जाईल असं सांगता येत नाही, पण कॅन्सरच्या पुस्तकाला प्रचंडच डिमांड आहे आणि त्याच्या पेशंटची संख्या झपाट्याने वाढतीये असं आहे. त्यामुळे आम्ही 1000 2000 आवृत्ती केली यावेळेला, मुळातच जास्त आवृत्ती काढली अशा स्वरूपाची, आणि तरी सुद्धा त्याचं खप खूप चांगला असणार अशा स्वरूपाचं आहे. त्यातनं माझ्याकडेही काही फीडबॅक्स असे आहेत, जसे तुमच्याकडे काही प्रश्न आलेले तसे माझ्याकडे पण ह्याचं काय करायचं त्याचं काय करायचं वगैरे असणार अशा स्वरूपाचं आहे. तर मला असं वाटतं आपण एक प्रश्न घेऊया आणि मग त्यातून पुन्हा मला वेगळं वाटलं तर मी काही वेगळं सुचवेन असणार अशा स्वरूपात.
नेमकी कॅन्सरची शंका कधी घ्यायला हवी?
हा लाख मोलाचा प्रश्न आहे,
कारण बरेचदा असं उशिरा लक्षात आलं.
हा, दोन्ही प्रकारच्या शक्यता सापडतात अशा स्वरूपाचं. एक खूप घाबरट लोक असतात किंवा घरी अनुवंशिकता असते, त्यांना काही खुट्टं झालं की किंवा जरा गाठ आली कुठली की कॅन्सरची असेल असं वाटतं. आणि दुसरे बेदरकार असतात की काय खूप पुढे स्टेजला जरी कॅन्सर गेला तरी जातच नाहीत लोकांच्याकडे असणार अशा स्वरूपात डॉक्टरांच्याकडे. विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरमध्ये हे खूप कॉमनली सापडतं की भीतीपोटी लाजेपोटी आलेली गाठ कोणाला सांगितलीच जात नाही, घरच्यांना पण सांगितली जात नाही, डॉक्टरकडे जाणं दूर आणखी अशा स्वरूपाचं. आणि मग गेल्यानंतर कळते की तो ऑलरेडी खूप ठिकाणी स्प्रेड झालाय आणि आता ते हाताबाहेर गेले प्रकरण असणार अशा स्वरूपाचं. अर्थात अॅलोपॅथीचे डॉक्टर्स पण याच्यासाठी हिरिरीने प्रचार करतायत आणि स्वतःचा स्वतः बरेच तपासा, शंका आली तर लगेच डॉक्टरना सांगा वगैरे वगैरे अशा स्वरूपाचा प्रचार केला जातो. पण तरीही अजूनही समाजामध्ये याच्याविषयी अज्ञान असणं, जागरूकता नाहीये, अज्ञानही असणार अशा स्वरूपाचं. तर अनुवंशिकता जर तुम्हाला असेल तर तुम्ही दक्ष राहायला पाहिजे, अर्थात काळजी करायला नको, काळजी घ्यायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. आणि कुठलेही अनयुज्युअल सिम्पटम अशाच प्रकारचं जाणवलं तर ते सिरियस नाही ना असं लक्षात घ्या, खात्री करून घ्यायला पाहिजे. माझ्या एक नात्यातलं उदाहरण असं आहे की एकदाच लघवीतून रक्त गेलं आणि दुखलं नाही, आग लागली नाही, तर पेनलेस इमॅच्युरिया असं याला म्हणतात आणि हे डेंजरस साईन आहे. जरी त्यात पेन नाही आहे किंवा आग होती अशा स्वरूपाचं काही नाही, पण हे डेंजरस साईन आहे. विशेषतः त्या पेशंटच्या बाबतीमध्ये आई वडिलांना दोघांनाही कॅन्सर होता, ते दोघे कॅन्सरनीच गेलेले होते. आणि जेव्हा हे लक्षण दिसलं तेव्हा डॉक्टरांनी ती माहिती लक्षात घेऊन तातडीने तपासणी करायला हवी होती, पण दुर्दैवाने तसं घडलं नाही. त्यांना काहीतरी तात्पुरतं औषध सिटाल म्हणून आहे ते दिलं गेलं, त्याने ते रक्त थांबलं, त्यामुळे त्यांनी अशी कल्पना करून घेतली की आता काही नाही आहे, आपल्याला काही गरज नाही. 4 महिन्यांनी पाठदुखी सुरू झाली, त्याला पण सुद्धा बाम लाव, अनल्जेसिक घे अशा स्वरूपाचं केलं गेलं. जेव्हा पाठदुखी तीव्र झाली तेव्हा एक्सरे केला गेला, एक्सरेमध्ये पण एक किडनी नॉन फंक्शनिंग आली. आता एक किडनी नॉन फंक्शनिंग आहे आणि एकदा रक्त लघवीतून गेलंय हे पुरेसं आहे खरं तर शहाण्या वैद्याला किंवा डॉक्टरला कळायला. दुर्दैवाने त्याही वेळेला कुणी शंका घेतली नाही, एक किडनी नॉन फंक्शनिंग आहे म्हणून आयबीपी केली आणि म्हणजे इंटरव्हेनस पायलोग्राफी म्हणून तपासणी अशा स्वरूपाची. तेच कळलं की आज किडनी नॉन फंक्शनिंग आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि मग किडनी ऍब्सेस क्वेरी असा रेडिओलॉजिस्टने निरूपण दिला. हा आणखीन विनोदी प्रकार की खरं म्हणजे एकदाही ताप आलेला नाही त्या पेशंटला, ऍब्सेस आहे तर किमान कधीतरी ताप यायला हवा होता आणि जोरात ताप यायला हवा होता, पण तरी किडनी ऍब्सेस क्वेरी असं डायग्नोसिस केलं गेलं आणि मग ऍब्सेस ड्रेन करण्यासाठी म्हणून ओपन केलं आणि मग तो कॅन्सर आहे असं कळलं. ती सुरुवातीपासूनच केस पूर्ण मिसमॅनेजच झाली आहे. डायग्नोस करण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही असा त्याचा अर्थ झाला. तर अशी उदाहरणं सापडतात. ह्या प्रकार मी आता पुस्तकात हे उदाहरण घातलंय की या प्रकारामध्ये लोकांनी सापडू नये आणि वेळीच सावध व्हावं अशासाठी म्हणून उदाहरण घातलंय अशा स्वरूपाचं. पण विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीमध्ये असं असतं की गाठ दुखत नाहीये असं म्हटलं तर लोकांना असं वाटतं की सिरियस नाहीये. ते उलटं प्रकरण आहे. कारण कॅन्सरची गाठ सुरुवातीला कधीही दुखत नाही असणार अशा स्वरूपाचं. सर्वसामान्यपणे गाठ टणक जास्त असेल, निपलच्या जवळ असेल आणि दुखत नाहीये अशा स्वरूपाचा असेल, किंवा पाळी येण्याच्या आधी वाढते नंतर कमी होते असं नसेल. जनरली दुसऱ्या प्रकारच्या ज्या गाठी आहेत त्या पाळी येण्याच्या आधी वाढतात आणि पाळी झाली की कमी होतात.
हार्मोनल काही
हार्मोनल असणारे अशा स्वरूपाचे असतात. तर ही गाठ जर बदल होत नसेल तर ही नक्की कॅन्सरची असण्याची शक्यता दाट राहते अशा स्वरूपाचं. तेव्हा तपासणी करून घेणं ही गोष्ट गरजेची अशा स्वरूपाची राहते. पण दुर्दैवाने बायका वैद्यांकडे डॉक्टरांकडे कोणाकडे जातच नाहीत असं घडतं आणि मग तोपर्यंत तो आणखी दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड होतो असं होतं. तेव्हा जर टणक लागत असेल, इमोबाईल असेल आणि दुखत नाही अशा स्वरूपाचा असेल, कमी जास्त होत नाही अशा स्वरूपाचा असेल, तर गंभीर मामला आहे असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे निदान आपल्याला वर्ण तरी कळू शकणार अशा स्वरूपाचं आहे. लिव्हर, पॅनक्रियाज, लंग यातलं पटकन लक्षात नाही येण्यासारखे नाही आहेत असणार अशा स्वरूपाचं. किंवा ब्रेनमधले तर बऱ्याच वेळाला काहीतरी चक्कर आली किंवा बेशुद्ध पडला आणि म्हणून मग स्कॅन केला आणि मग कळलं की आत ब्रेनमध्ये ट्युमर आहे असणार अशा स्वरूपात असं काही वेळा डायग्नोसिस होतं. त्यामुळे याचं नेमकी तपासणी कधी करावी असं सांगायला खरं गोंधळाचं प्रकरण आहे. पण जर तुम्हाला अनयुजुअल असणारे अशा स्वरूपाची काही लक्षणं सापडली, अचानक वजन कमी व्हायला लागलंय, भूक कमी व्हायला लागली आहे अशा स्वरूपाचं काही झालं, किंवा बॉवेल हॅबिट्स बदलल्या असणार अशा स्वरूपाच्या, रोज पोट साफ होतं पण आता होत नाही, कॉन्स्टिपेशन व्हायला लागलं वगैरे अशा स्वरूपाचं, तर निदान शंका घ्यायला आणि डॉक्टरांकडनं जाऊन शंकेचं निरसन करून घ्यायला अशा प्रकारची गोष्ट आवश्यक आहे. पण आता मी म्हणलं तसं अनुवंशिकता असेल तर दक्ष राहणं गरजेचं आहे. अर्थात दरवेळेला काहीतरी कॅन्सर निघेलच असं नाही. किंवा मेदाच्या गाठी बऱ्याच लोकांच्या असतात, लायपोमा ज्याला म्हणतात, तर ते सिरियस नाहीये प्रकरण आणि ते फार चांगलं ट्रीट होतं असंही नाहीये. पण शंका असेल तर डॉक्टरांना विचारून खात्री करून घ्यावी अशा प्रकारचे.
या संदर्भातच असाच प्रश्न आलेला की विविध तपासण्यांचा उद्देश काय असू शकतो आणि कधी गरजेच्या असतात, तर आपण आता तोच म्हणतोय लोकांच्या मनातही अशा शंका आहे.
त्याच्यामध्ये दुसरी भाग असा राहतो की काही कॅन्सरच्या बाबतीमध्ये त्याचे मार्कर्स पक्के आहेत असणार अशा स्वरूपाचे ब्लड मार्कर्स आहेत. जे प्रोस्टेटच्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये पीएसए म्हणून एक टेस्ट आहे रक्ताची, आणि ती 10 तुमचा पीएसए जास्त असेल, म्हणजे खरं तर 6 ते 10 अलार्मिंग सिग्नल, आणि 10 पलीकडे जास्त असेल तर कॅन्सर आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि परदेशामध्ये विशेषतः त्यावरतीच कॅन्सरचं निदान करतात, म्हणजे प्रोस्टेटची बायोप्सी करण्याच्या बांधणीत कोणी पडत नाही. भारतामध्ये करतात अजून अशा स्वरूपाचं, पण परदेशामध्ये तेवढं पुरेसं असतं त्यांना. तर तो जास्त मार्कर आहे असं जर लक्षात आलं तर मग कॅन्सरची शक्यता नक्की आहे प्रोस्टेटच्या अशा स्वरूपाचं. तसं CA125 म्हणून आहे जो ओव्हेरियन कॅन्सरसाठीचा म्हणून मार्कर आहे, तर त्याच्यातही तुम्हाला बऱ्यापैकी स्पष्ट कल्पना येते. अल्फापिटो प्रोटीन म्हणून लिव्हरचा मार्कर, हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमाचा. अर्थात या बाबतीमध्ये मला थोडंसं असं लक्षात आलंय की काही पेशंट्स असे सापडतात की ज्यांचं बायोप्सीचं प्रूफ सांगतं की त्याला लिव्हर कॅन्सर आहे, हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा, पण अल्फापिटो प्रोटीन मात्र जास्त वाढलेलं नाही, ते 10, 15, 20, 40 इथपर्यंतच आहे, ते 1000 पुढे पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याकडे एक टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये एक अशी केस झाली की एका रेडिओलॉजिस्टचे सासरे, त्यांना शंका, त्या रेडिओलॉजिस्टची शंका आली, त्यांनी सोनोग्राफी केली आणि त्याची खात्री होती की हा नक्की लिव्हर कॅन्सर आहे अशा स्वरूपाचा, आणि तो घेऊन आला आमच्याकडे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून. तर आमच्याकडे बरोबर काम करणारा ऑन्कॉलॉजिस्ट होता, तो म्हणला मला बायोप्सीचं प्रूफ पाहिजे, त्याच्यामुळे मी हा काही कॅन्सर धरणार नाही. तर रेडिओलॉजी सांगितलं मी बायोप्सी काही करणार नाही, मला माहिती आहे बायोप्सीने कॅन्सर स्प्रेड होतो, त्यामुळे मी अगेन्स्ट आहे, डेडली अगेन्स्ट आहे बायोप्सी करण्याच्या. त्या दोघांचा वाद सुरू झाला. शेवटी मी त्यांना म्हटलं की ते तुमचं राहू दे बाजूला, त्याला कॅन्सर आहे किंवा नाही हा नंतर निर्णय लावू, आता त्याला त्रास आहे एवढी तरी गोष्ट खरी असणार, त्याला आम्ही औषध देतो आणि प्रोटोकॉलमध्ये केस घ्यायची का नाही घ्यायची हा नंतरचा विचार करू असणार अशा स्वरूपाचा. मग असं ठरलं की ठीक आहे, निदान ब्लड मार्कर तरी करायला पाहिजे, अल्फा बीटा प्रोटीन. अल्फा बीटा प्रोटीन केला, तो 40 आला. तर यांनी सांगितलं की हे काही सिग्निफिकंट नाही आहे, त्यामुळे मी काय कॅन्सर धरायला तयार नाही असणार अशा स्वरूपाचा. औषधं चालू राहिली एक 2-3 महिन्यांनी, तो 2400 पर्यंत वाढला अल्फा बीटा प्रोटीन. त्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हा कमी येऊ शकतो अल्फा बीटा प्रोटीन असं एक प्रकरण आहे. CA15.3 म्हणून एक ब्रेस्ट कॅन्सरसाठी वापरला जातो मार्कर, पण त्याच्याही बाबतीमध्ये तो पक्का नाहीये असं मत आहे, म्हणून बरेच डॉक्टर भारतामध्ये तो सांगतच नाही. पण 2 कॉन्सिक्युटिव्ह रिडिंगमध्ये तुम्हाला जर वाढ होती असं कळलं तर नक्की काहीतरी बिघडत आहे असं आहे. इकडे परदेशामध्ये CA27.29 करतात यासाठी, म्हणून ब्रेस्टसाठी, म्हणून तो भारतात अवेलेबल नाही आहे आता. पण त्याही बाबतीमध्ये एका रिडिंगवरती अवलंबून राहण्यापेक्षा महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी पुन्हा रिडिंग घेतलं आणि काय आहे अशा स्वरूपाचं बघितलं तर मग तुम्हाला बेटर अंदाज त्याच्यामध्ये येतो. आम्ही आता असं म्हणतो की कॅन्सरचं डायग्नोसिससाठी नुसतं याचं प्रूफ लोकांना पुरत नाही, म्हणजे केमोथेरपी जर सुरू करायची असेल तर त्यांना बायोप्सी किंवा FNAC अशाच गोष्टी लागतात. बायोप्सी किंवा FNAC कॅन्सर वाढतो पसरतो असं बऱ्याच डॉक्टरांचंही मत आहे आणि त्याच्यामुळे काही डॉक्टरही विरोध करतात त्याला. आमच्याही दृष्टीने तसंच आहे, त्यामुळे मी पण विरोध करतो. फक्त त्याच्यामध्ये एक एक्सिजन बायोप्सी म्हणून प्रकार आहे. जर लंब पूर्णच्या पूर्ण काढता येत असेल, ब्रेस्टमधला लंप आहे आणि सगळ्याच्या सगळा टोटल एक्सिजन करता येत असेल तर तो बेटर ऑप्शन आहे. आणि मग सगळा लंब काढायचा आणि मग हिस्टोपॅथला द्यायचा आणि मग त्यात समजा कॅन्सरचं निदान निघालं तर पुढे रेडिएशन सर्जरी किंवा काय गोष्टी करायच्या का, आणखी केमोथेरपी द्यायची का वगैरे, हा असं ॲलोपॅथीच्या दृष्टिकोनाने ठरवता येतं. पण बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला प्रूफ लागतं त्याचं आणि ते असल्या खेरीज केमोथेरपी देता येत नाही अशा आता अडचणीचा मुद्दा आहे. आणि म्हणून बायोप्सी किंवा FNAC करायलाच पाहिजे असा ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचा आग्रह असतो. मी काही ठिकाणी विरोध करतो, विशेषतः 80 घरामध्ये पेशंट, 80 वय आहे आणि बायोप्सी करून कॅन्सर कन्फर्म झाला तर पुढे असं ठरतं की आता याला करण्यासारखं काही नाही आहे, जे केमोथेरपी सोसणार नाही, सर्जरी पॉसिबल नाही आहे किंवा रेडिएशननी फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होईल वगैरे वगैरे. तिथं बायोप्सी करून डायग्नोस करून पेशंट सोडून देतात. तर माझं म्हणणं, मग बायोप्सी तरी कशाला करता, नका करू ना, तो आयतासाच पेशंट जास्त बरा चांगला जगतो. पण आपण डायग्नोसिस न करता केस सोडली असं डॉक्टरांना सहन नाही होत. आणि माझं म्हणणं, आमचं उद्दिष्ट काय आहे की कॅन्सरची केस होते असं डायग्नोसिस करून मी सोडून दिली आहे काय, काहीतरी वा कॅन्सर असण्याची शक्यता असणारी अशा स्वरूपाची केस होती आणि फारसं करण्यासारखं नाही म्हणून सोडून दिली आहे आणि तो बेटर क्वालिटी ऑफ लाईफ जगलाय. आमचं उद्दिष्ट जर बेटर क्वालिटी ऑफ लाईफ जगला अशा स्वरूपाचं असेल तर बायोप्सी न करणं किंवा FNAC न करणं हा शहाणपणाचा मुद्दा आहे. पण पुष्कळ वेळेला याच्यावरती वाद होतात आणि लोक भरीला घालून त्यांना डायग्नोसिस करायला लावतात किंवा परीक्षण करायला लावतात बायोप्सी किंवा FNAC अशा स्वरूपाची आणि त्यातून पुढे साध्य काही होतच नाही, उलट पेशंट जास्त लवकर डिटोरेट होतो अशा स्वरूपाचं. तेव्हा ते करण्यापूर्वी आपल्याला यातनं आउटकम काय येऊ शकण्याची शक्यता आहे हे खरं तर डॉक्टरला बऱ्यापैकी जजमेंट असतं. ऑन्कॉलॉजिस्टला तर नक्की असतं की याच्यामध्ये कॅन्सर पॉझिटिव्ह निघण्याची शक्यता किती असणार अशा स्वरूपाचं. तर तसं जजमेंट जर असेल तर फार भानगडीत न पडणं हा शहाणपणाचा मार्ग असणार अशा स्वरूपाचं. पण आमच्या मूळ उद्दिष्टाचाच आम्हाला विसर पडतो, जे पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ राहावी हे जर मूळ उद्दिष्ट असेल तर अननेसेसरी त्याला सर्जिकली इंटरफिअर करण्यात काही हाशील नसतं असणार अशा स्वरूपाचं. त्या परीक्षणांचं महत्व आहे किंवा नाही तर डायग्नोसिस होणं आणि त्याला धरून पुढे काहीतरी ट्रीटमेंट करायची आहे. यंग एजचा पेशंट आहे तर आम्ही म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला पुढे काहीतरी ट्रीटमेंटला स्कोप आहे तर करा, तुम्हाला काय परीक्षण करून त्याच्यावरनं पुढे केमोथेरपी करायची वगैरे असणार अशा स्वरूपात. जेव्हा त्याला क्युरेटिव्ह रोल असणार अशा स्वरूपाचा आहे, क्युरेटिव्ह रोल जर नसेल आणि नुसतं पॅलिएशन म्हणूनच करायचं असेल तर नका बांधणीत. पण पेशंटला यातलं फारसं काही कळत नाही, क्युरेटिव्ह आणि पॅलिएटिव्ह असले शब्दही कळत नाही, म्हणजे त्यांनी रोग बरा होण्याची शक्यता आहे का फक्त आपल्याला सिम्प्टोमॅटिक रिलीफ द्यायचा आहे म्हणून हे करायचं आहे, त्याला पॅलिएशन अशा स्वरूपाचं म्हणायचं. आणि मग पॅलिएशनसाठी केमोथेरपी रेडिएशन असं दिलं जातं ऍडव्हान्स स्टेजमध्ये, तर त्याला आम्ही असं म्हणतो की त्याच्यापेक्षा आयुर्वेदाचे उपचार शतपटींनी चांगले आहेत. जे काय असुरक्षित असणारे अशा स्वरूपाचे आहेत, त्रास काही त्याचा होत नाही आणि प्रोलंगेशन तुम्हाला मिळतं, तर तिथे तुम्ही विचार करा की आपल्याला हे करायचं आहे का नाही करायचं, केमोथेरपी रेडिएशन करायची आहे का नाही करायची. एक स्टेज अशी येते की आता काहीच करण्यासारखं नाही, त्यामुळे अॅलोपॅथीकडनं सोडून दिलं होतं, तर केमोथेरपी पण शक्य नाही असणार अशा. आणि मग त्या प्रकारच्या केसेस आयुर्वेदाकडे येतात, ते आमच्या दृष्टीने खूप त्रासदायक प्रकरण असतं, कारण केस खूपच पुढे गेलेली असते अशा स्वरूपाची. पण तरी तपासण्यांचं महत्व एक वेगळं आहे, आणि पिरियॉडिकल तपासण्या डिसीज फ्री स्टेटला तर नक्की आवश्यक असतात. हे निदानचे मार्कर्स जे आहेत, एकदा त्या रोगाची सगळी ट्रीटमेंट करून झाली आणि आता एक डिसीज फ्री स्टेट आली की प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेबल डिसीज नाही आहे पण पूर्णतः गेला आहे असं माहिती नाही आणि त्याच्यामुळे तो पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो असं माहिती असल्यामुळे पुन्हा पुन्हा तपासण्या केल्या जातात, तर त्या आवश्यक आहेत. पण नुसत्या तपासण्या करत राहण्यापेक्षा लाईफस्टाईल चेंज करणं, रसायन स्वरूपाची चिकित्सा घेणं, पंचकर्म करणं हा जास्त शहाणपणाचा मार्ग आहे. जे आपण पुन्हा उद्भव होऊ नये म्हणून पॉझिटिव्हली प्रयत्न करणं अशी गोष्ट गरजेची आहे. पण दुर्दैवानी त्याही अवस्थेत आमच्याकडे पेशंट येत नाही. म्हणजे मागे मी जेव्हा सांगितलं होतं प्रिव्हेन्शनसाठी म्हणून, सेकंडरी ऑनसेट प्रिव्हेंट व्हावा यासाठी काहीतरी ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. अॅलोपॅथीमध्ये आता ट्रीटमेंट काही नाही, नुसतं ऑनरोड ऑब्झर्वेशन ठेवायचं असं, तर त्या स्टेजला तरी आमच्याकडे पेशंट यायला पाहिजेत पण नाही येत असं आहे. मी माझ्या
जेव्हा आपण आधुनिक वैद्यकीय पद्धतीची उपचार पद्धती आपण अवलंबत आहोत आणि त्याचबरोबर जर का आपण आयुर्वेदाची त्याला जोड दिली, तर जसं आता आपण म्हणलात की होऊ म्हणजे पुढचा परत एकदा उद्भवू नये किंवा आहे त्याला कुठेतरी रिस्ट्रिक्ट करता येतंय का, या पद्धतीचे काही उपचार होऊ शकतात का यामध्ये?
होऊ शकतात. हा एक खूप असाच गोंधळाचा मुद्दा आहे. जनरली आता डायग्नोसिस जे होतं ते आधुनिक वैद्यकाकडून होतं, कारण आता ती एस्टॅब्लिश सिस्टीम आहे आणि पहिल्यांदा पेशंट जातो तो त्या सिस्टीममध्ये जातो, कोणाला तरी डॉक्टरला शंका येते, तपासण्या होतात, डायग्नोसिस होतं, त्याची ट्रीटमेंट सुरू होते आणि जेव्हा त्या ट्रीटमेंटला यश मिळत नाही, रिकरन्स येतो वगैरे वगैरे, तेव्हा आता ते संपलं की मग आयुर्वेदाचा शोध सुरू होतो असं आतापर्यंत दृश्य आहे. आता हळूहळू आयुर्वेदाचा प्रसार वाढतोय, त्याच्यामुळे सुरुवातीला माझ्याकडे काही केसेस अशा झाल्यात की मी डायग्नोस करून तपासण्यांना पाठवलंय अशा स्वरूपाचं घडलंय. त्या रेअर आहेत असणाऱ्या अशा स्वरूपाच्या, पण काही आहेत फुटकळ हाताच्या मोजते बोटावर मोजणे इतके आहेत. आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पण पेशंट अॅलोपॅथीचं ओपिनियन घेतो, तसंच माझं पण ओपिनियन घ्यायला येतं की आम्हाला नुकतं नाव कळलं होतं आणि आम्हाला आयुर्वेदाची पण ट्रीटमेंट करायची असणार अशा स्वरूपाचं, तर तिथे अॅलोपॅथीच्या डॉक्टरांकडनं विरोध येतो की तुम्ही हे आमची औषधं चालू असताना तुम्ही आयुर्वेद वगैरे काही करायचं नाही असणार अशा स्वरूपाचं. तर मी त्या पेशंटना सांगतो की जर तुम्हाला अॅलोपॅथीच्या डॉक्टरनी या प्रकारचा विरोध केला तर त्याचा अर्थ त्या डॉक्टरला आयुर्वेदाविषयी ओकाठो माहिती नाही, कारण हा विरोध अज्ञानमूलक आहे. ज्याला ज्याविषयी माहिती नाही त्यांनी त्याच्याविषयी मतच देऊ नये. त्यांना आयुर्वेदाविषयी काही माहिती नाही तर त्याने आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यावी न घ्यावी याच्याविषयी ती अथॉरिटी नाहीच आहे, ती अथॉरिटी आयुर्वेदाच्या माणसालाच विचारायला पाहिजे तुम्ही. पण आज त्याचा एक जबरदस्त पगडा जनमानसावरती आहे आणि ह्या डॉक्टरने आपली ट्रीटमेंट सोडून दिली तर आपण काय करायचं,
ही एक भीती
त्याच्यामध्ये असते की त्यांनी नाही म्हणलं तर माझ्याकडे येऊच नका, तुम्हाला आयुर्वेदाकडे जायचं असेल तर माझ्याकडे येऊच नका असं टणकावून सांगणारे पण डॉक्टर्स आहेत अशा स्वरूपाचं. आणि मग त्याच्यामुळे पेशंट घाबरून जातो आणि मग तो आयुर्वेदाची ट्रीटमेंट वगैरे काय बरोबर पण काढत नाही, त्याच्यामुळे आयुर्वेद असा शब्द पण उच्चारायचा नाही अशा स्वरूपाचं करतात. तर हा धाकधपटशा आहे एका अर्थाने आणि हे त्या डॉक्टरांचं अज्ञान आहे.
आणि परत एकदा मगाशी जसं आपण म्हणलात की आपल्याला पेशंटला क्युअर करणे हे आपलं मेन उद्दिष्ट आहे, तर हे तिथे कुठेतरी विसरलं जातंय किंवा
तो अभिनय शास्त्राचा असणार अशा स्वरूपाचा येतो. आणि माझं म्हणणं, तुमचं अज्ञान असेल तर तुम्ही अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करा ना. माझं बोलणं ऐका किंवा माझं पुस्तक वाचा हा वेगळा मुद्दा झाला, किंवा रसायनाच्या मुलाखती ऐका असणार अशा स्वरूपाचं. पण अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी सुद्धा आयुर्वेदाचं कामं केली आहेत. डॉक्टर अरविंद कुलकर्णींनी बरीच वर्ष अमेरिकेमध्ये काम केलंय, भारतात वाघोलीच्या सेंटरला काम केलेलं आहे, रवी बापटांनी केईएम हॉस्पिटलला काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या शरदिनी डहाणूकरांनी आयुर्वेद शिकला वेणीमधोशास्त्रींच्याकडे जाऊन आणि त्यांनी बरंच काम केईएम हॉस्पिटलमध्ये केलं आणि रवी बापटांनी त्यांना साथ दिली असणाराच्या स्वरूपात. तर निदान अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी काय काम केलंय ते तरी बघा, आमचं सोडून द्या असणार अशा स्वरूपाचं. पण दुर्दैवाने हे कोणी बघायला पण जात नाही ही वाईट परिस्थिती असणार आणि निष्काळजीपणाच विरोध होतो असणाऱ्याच्या स्वरूपात. तेव्हा मी पेशंटला सांगतो की तुम्ही काय करायचं असं ठरवा आणि माझं खरं म्हणणं आहे की तुम्ही ठणकावून सांगा डॉक्टरला मी घेणार आहे आयुर्वेद, तुमचं काय म्हणणं असेल तसं पेशंट माझा आहे आणि माझ्या पेशंटची मला काळजी आहे, तेव्हा तुमचं मत असेल की आयुर्वेद घेऊ नका पण मी घेणारच आहे, डॉक्टर विरोध नाही करू शकणार. फार तो म्हणेल की मी ट्रीटमेंट देणार नाही, ठीक आहे तुम्ही डॉक्टर बदला. ह्यामध्ये अॅलोपॅथीच्या डॉक्टर्सची काही कमी आहे जगामध्ये अशा स्वरूपाचं काही नाही आहे. तेव्हा जर इतका विरोध त्यांचा येत असेल आणि तो अज्ञानमूलक आहे तर त्याला आपण कुठेतरी प्रतिवाद या स्वरूपाचा करायला हवा अशा स्वरूपाचं. आणि आमचं सगळ्यांचंच उद्दिष्ट अॅलोपॅथीचा डॉक्टर असं आयुर्वेदाचा असं होमिओपॅथीचा असं योगाचा असं आणखीन काही असं असणार अशा स्वरूपाचं, पेशंटला खऱ्या अर्थाने बरं करणं किंवा पेशंटला रिलीफ देणं असंच असायला हवं, ते दुर्दैवानी नाहीये अशा स्वरूपाचं. आणि ज्या पोटतिडकीने मी बोलतोय तेवढ्या पोटतिडकीने आता अॅलोपॅथीचे डॉक्टर्स फार कमी बोलतात. म्हणजे टाटामधली परिस्थिती भयावह आहे, तिथली लोक जी कामाला जुंपलेली असतात सकाळीपासून संध्याकाळपर्यंत त्यांना डोकंवर काढायची फुर्सत नसते, एवढं प्रचंड काम आहे कॅन्सरमध्ये असणाऱ्या स्वरूपाचं. तर त्यांच्याकडनं मी आम्ही अपेक्षा पण धरत नाही आता की त्यांनी काही वेगळं जाऊन त्या आउट ऑफ फील्ड जाऊन काहीतरी काम करावं असणाऱ्या स्वरूपाचं. पण जे डॉक्टर्स इतके त्यात बुडालेले नाही आहेत त्यांनी आजूबाजूला काय चालतंय असं तरी बघायला पाहिजे असणाऱ्या स्वरूपाचं. आणि खरंच मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्याला काय करायला पाहिजे अशा स्वरूपाचा विचार करायला हवा. पण ठीक आहे, म्हणजे परीक्षणांमध्ये आता बायोप्सी किंवा एफएनएस हे एक महत्वाचं परीक्षण आहे आणि ब्लड मार्कर्स हेही महत्वाचं परीक्षण आहे. ब्लड मार्कर्सवरती आता कोणी फार भर देत नाही, सगळा भर पुन्हा त्या तपासण्यावरती बायोप्सी एफएनएससीवरतीच असतो. म्हणजे एकदा एक कॅन्सर एस्टॅब्लिश्ड आहे आणि आता लिव्हरमध्ये काहीतरी नोड्यूल दिसतोय तर तो मोस्टली मेटास्टेसिस असतं, पण तरी त्याची बायोप्सी करतात ते कन्फर्म करण्यासाठी की तेच कॅन्सर आहे ना असणार अशा स्वरूपात. माझं म्हणणं खरं तर या प्रकारची गरज आहे का, पण त्यांना केमोथेरपी ड्रग पुन्हा द्यायचं असेल तर पुन्हा पूर्वीचं कुठलं दिलंय आणि आता ह्या प्रकारामध्ये कुठलं करायचंय याच्यासाठी म्हणून ते करायला, तर त्यांनी कॅन्सर वाढण्याची शक्यता जास्त राहते या सगळ्या प्रकरणांमध्ये. ते ह्या प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन टाळता आल्या आणि ब्लड मार्कर्सवरती जास्त भर दिला गेला तर जास्त बरं असणाऱ्या स्वरूपाचं. तेव्हा कुठल्या तपासण्या कराव्यात, कुठल्या करू नयेत, कधी कराव्यात हे प्रकरण गोंधळाचं आहे. तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा हा जास्त शहाणपणाचा मार्ग. आता तज्ज्ञ कोणाला म्हणायचं आणि त्याची मतं काय आहेत आयुर्वेदाविषयीची का, हा पुन्हा एक वेगळा गोंधळाचा मुद्दा अशा स्वरूपाचा राहतो.
पण मग आपण या ज्या आयुर्वेदाची ट्रीटमेंट आधुनिक वैद्यकीय बरोबर आपण जी जोड करूयात असं म्हणतोय तर ती एक्झॅक्टली कधीपासून सुरुवात झाली पाहिजे? म्हणजे मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की अगदी काही लोक असतात की ती खूप सतर्क असतात तर सुरुवातीच्या काळातच दोन्ही डॉक्टरांना कन्सल्ट करतात, पण त्याच्यामध्ये कसं असावं?
अगदी आयडियली पहिल्यापासूनच करायला पाहिजे असंच आहे सुरुवातीपासून. त्याचं महत्वाचं कारण असं की अॅलोपॅथी त्याच्या कारणांमध्ये शिरत नाहीये. मी आता माझ्या ऑन्कॉलॉजिस्टशी निर्णया प्रकारच्या भेटी झाल्या आणि त्यांच्याशी बोलण्याचा मी इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न केला. सगळेजण असं मान्य करतात की लाईफस्टाईल ही कारण आहे याला असणाऱ्याशा स्वरूपाची बदलती जीवनशैली. जर लाईफस्टाईल कारण आहे तर आम्ही जीवनशैली विचारायला नको का ऍज अ सायन्स? एक सुद्धा डॉक्टर, एक सुद्धा अॅलोपॅथीचं हॉस्पिटल लाईफस्टाईल विचारत नाही पेशंटला कुठल्याच रोगाविषयी. नाही कॅन्सर वेगळं झालं, पण अगदी सर्दी पडसं झालं तरी सुद्धा मेडिकल सायन्स असं म्हटल्यानंतर कॉज इफेक्ट रिलेशनशिप आली आणि कॉज इफेक्ट रिलेशनशिप आली म्हटल्यानंतर तुम्हाला कॉज हुडकायला पाहिजे आणि त्याला सायन्सच म्हणता येत नाही. जर तुमचं शास्त्राची इमारत ही कॉज इफेक्ट रिलेशनशिपवरती आहे तर कुठल्याही रोगाचं कारण हुडकायलाच पाहिजे. दुर्दैवाने आज अॅलोपॅथीमध्ये या सगळ्याची फारकतच झाली आहे. सिम्प्टोमॅटिक रिलीफ आणि फिक्सिंग ऑफ द प्रॉब्लेम असं प्रकरण उदयाला आल्यापासून कारण हुडकणं नावाची गोष्ट सोडूनच दिली गेली असं झालं आणि या कॅन्सरसारख्या विकाराच्या बाबतीमध्ये ते फार गोंधळाची परिस्थिती होती. म्हणून माझं म्हणणं की अगदी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सुद्धा म्हणजे शंका घेतल्यापासून ते डायग्नोसिस होईपर्यंतच्या कालावधीत सुद्धा आयुर्वेदाच्या मानतज्ञाचं ओपिनियन घ्यावं आणि लाईफस्टाईलमधले चेंजेस काय गरजेचे आहेत ते करावेत ही खूप महत्वाची असणाऱ्या स्वरूपाची गोष्ट राहील. त्याच्या जोडीला म्हणजे तुम्ही आधुनिक वैद्यकाचे उपचार घेणार असलात तर त्याच्या जोडीला आयुर्वेदाचेही उपचार नक्की घ्यावेत अशा स्वरूपाचं. त्यात डॉक्टरांचा विरोध येतो की नेमकं कशाने बरं वाटलंय असं कळत नाही, इंटरॅक्शन आली काही वेगळंच काहीतरी झालं तर कळणार,
प्रश्नही आपल्याकडे
येतात तर त्याची इंटरॅक्शन आली तर त्याचं काय करायचं, किंवा आता प्लेटलेट काउंट करतात. माझ्याकडे रिसेंटली असं एक उदाहरण झालं की प्लेटलेट काउंट कमी होतंय, डब्ल्यूबीसी काउंट कमी होत आहे, मग ते आयुर्वेदाच्या औषधांनी होत असेल का अशा स्वरूपाचं. म्हणून तर आमचं उलटं म्हणणं आहे की प्लेटलेट काउंट कमी होत असेल, डब्ल्यूबीसी काउंट कमी होत असेल, हे केमोथेरपीने होतं हे नोन आहे, तर ते वाढवण्यासाठी आयुर्वेदाची ट्रीटमेंट नक्की उपयोगी पडते. आणि आमच्याकडे अनेक इतर पेशंटचे असे दाखले आहेत की जिथं आयुर्वेदाची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर हे वाढले आहेत आणि टाइमली केमोथेरपी टाइमली पूर्ण झाली असणार अशा स्वरूपाची. पण आता एक गैरसमज असा डोक्यामध्ये बसलेला आहे की ते आयुर्वेद म्हणजे काय वगैरे काय माहिती नाही आम्हाला, आणि मग हेवी मेटल्स असतात, हा एक दुसरा एक मोठा मुद्दा आहे की लोकांना ते हेवी मेटल्स असं एक डोक्यामध्ये भरून दिलं गेलं असणार अशा स्वरूपाचं आहे. आता आयुर्वेदामध्ये हेवी मेटल्स वापरली जातात, म्हणजे हजारो वर्ष वापरली जात आहेत अशा स्वरूपाचं आहे. सोनं, चांदी, तांबं वगैरे अशा स्वरूपाच्या अनेक गोष्टी आहेत, त्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधल्या असणार अशा स्वरूपाच्या आहेत. पण त्याच्या ज्या प्रोसेसेस आहेत भस्म करणं वगैरे अशा स्वरूपाच्या, त्याच्यामुळे ते शरीराला नक्की नॉन टॉक्सिक, जर चांगल्या रीतीने बनवलं असेल तर नॉन टॉक्सिक बनतात असं आहे. आणि आत्ताच गंमतशीर प्रकार जो सापडतो हेवी मेटल्सच्या संदर्भामध्ये, लेड मुख्यतः सापडतं, आणि लेड वनस्पतीच्या औषधांमध्ये सापडतं, ते बाकीच्या औषधांमध्ये सापडत नाही असं आहे. वनस्पतींमध्ये लेड येणार कुठून? तर ते लेड ऍसिडच्या बॅटरीज ज्या आहेत, कार बॅटरीज, त्याचं डिस्पोजल नीट नसल्यामुळे लेड वातावरणात मिसळतं, किंवा पूर्वी लेडेड पेट्रोल होतं त्यातून लेड वातावरणात मिसळलेलं असणार अशा स्वरूपाचं, आणि ते जमिनीत, अन्नात, पाण्यात सगळीकडे आहेत, आणि मग ते वनस्पतींमधनं आलं की आणि त्यातनं लेड पॉयझनिंग कोणाला तरी झालं, अशा तर परदेशामधल्या केसेस आहेत, नोटेड केसेस आहेत. तर त्याच्या मागची मूळ कार्यकारण मीमांसा समजून घ्यायला पाहिजे, आणि नुसतं हेवी मेटल्स असतात असं म्हणून आयुर्वेदाची औषधं घेऊ नका या म्हणण्याला अर्थ नाहीये. आणि मी म्हणतो तो मुद्दा बाजूला ठेवा, लाईफस्टाईल चेंज करायला तुम्हाला हेवी मेटल्सचा काय संबंध आहे? लाईफस्टाईल तरी चेंज करा, कमीत कमी असणारी अशा स्वरूपाची, सेंद्रिय अन्न खायला सांगा, तुम्ही स्वतः पण खा, तर समाज बदलेल ना आताच्या याच्यामध्ये. पण यातलं काहीच न करता नुसतंच आयुर्वेदाला नावं ठेवणं असं आता केलं जातं, तर तो दृष्टिकोन मुळात चुकीचा असणार अशा स्वरूपाचा. आणि त्याला समाजाचं प्रबोधन, डॉक्टरांचं प्रबोधन होणं अशी गोष्ट गरजेची आहे. तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पण अॅलोपॅथीच्या जोडीला आयुर्वेदाची औषधं घ्यावीत, तर ते चांगले परिणाम होतात असा अनुभव आहे आताच्या याच्यामध्ये. विशेषतः वाघोलीला सर देशमुख सर आणि अरविंद कुलकर्णींचं जे काम आहे, ते गेली 10-12 वर्ष बेसिक ट्रीटमेंट आयुर्वेदाची आणि जोडीला अॅलोपॅथी असं त्यांचं प्रकरण आहे. आणि जिथं आवश्यक असेल तिथं केमोथेरपी किंवा रेडिएशन अशा स्वरूपात देतात, आणि तिथं कुठेही ऍडव्हर्स इफेक्ट असणारे अशा स्वरूपाचे नाही आहेत. खातरजमा करायची असेल तर तुम्ही चौकशी करू शकता असणाऱ्या अशा स्वरूपात. किंवा केईएम हॉस्पिटलला जे काही शरदिनी डहाणकर, रवी बापट यांनी जे काही प्रयोग केलेले ते पण बघितले, तरी यातनं बऱ्यापैकी उलगडा अशा स्वरूपाचा होईल. पण माझं म्हणणं बेसिकली आयुर्वेदाचा अप्रोच, आयुर्वेदाचं तत्वज्ञान, कारणं हुडकणं, कारणं टाळली जाणं, ह्याचा पाठपुरावा होण्याची गरज आहे. आणि म्हणून तसं जर झालं तर कंकरंट ट्रीटमेंट नक्की करावीच असं मी सांगेन. फार तर एखादा अॅलोपॅथीचा डॉक्टर खूपच ॲडमंट असेल तर न सांगता करा असणार अशा स्वरूपाचं. पण मी काही त्याला फार फेवरमध्ये नाही, पेशंटमध्ये तेवढा बोलणेस यायला पाहिजे की ठीक आहे आम्हाला करायची आहे असं म्हटल्यानंतर त्यात अडचणीचा मुद्दा येत नाही. आत्ता असं व्हायला लागलंय की डॉक्टर स्वतः पेशंट आहेत, एमबीबीएस डॉक्टर, एमडी डॉक्टर स्वतः पेशंट आहेत अॅलोपॅथीचे डॉक्टर,
त्यांना त्याचं रिअलायझेशन जेव्हा,
आणि ते जेव्हा आमच्याकडे येतात आयुर्वेदाकडे ट्रीटमेंटला म्हणून येतात, तेव्हा त्यांना हा अप्रोचच नव्याने कळतो. मग अशा पेशंटची संख्या वाढली तर कदाचित अॅलोपॅथीच्या डॉक्टरांचं मत बदलेल,
अनफॉर्च्युनेटली.
पण तसं नको व्हायला, म्हणजे कोणालाच ह्या प्रकाराने सफर व्हायला लागावं आणि मग समाजाचं मत बदलावं असं करण्यात काही हाशील नाहीये. त्याच्यापेक्षा आपण आयुर्वेद समजून घ्यावा नेमकं काय असणार असं. माझ्या मुलाखतीतून मी हा मुद्दा आयुर्वेद म्हणजे नेमकं काय असं खूप सांगण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाखती जरी ऐकल्या तरी खूप बदल होईल, पुस्तकातही त्या गोष्टी खूप चांगल्या आहेत.
अगदी थोडक्यात पण असं काही आपण सांगू शकाल का की म्हणजे मी माझी लाईफस्टाईल थोडी कॅन्सर पेशंट म्हणून डिटेक होतोय जेव्हा, तर त्यावेळेला त्यांनी त्याची लाईफस्टाईल आयुर्वेदाप्रमाणे थोडी चेंज करायला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली काय केलं पाहिजे अगदी थोडक्यात, कारण हा खूप मोठा विषय आहे.
बरं, नाही आम्ही असं सांगतो की देशी गाईचं दूध आणि तूप हे रसायन करणाऱ्या गोष्टींमध्ये श्रेष्ठ आहे असं आयुर्वेदानुसार. म्हणजे रसायन याचा अर्थ उत्कृष्ट धातू निर्माण करणं, प्रतिकार क्षमता वाढवणं. म्हणून मी खूप पेशंट नुसत्या दुधावर ठेवतो असं आहे. तर ते देशी गाईचं दूध पाहिजे असं राहील. आणि देशी गाईचं दूध सहजासहजी मिळत नाही हल्ली, त्यामुळे ते मिळवण्यासाठी बराच खाटाटोप करायला लागतो. त्याच्या व्यतिरिक्त अन्न खायचंच असेल तर ते स्ट्रिक्टली सेंद्रियच खायला पाहिजे असं मी आग्रह धरतो. आता सेंद्रिय अन्नही बऱ्याच ठिकाणी मिळत नाही, पण आता मोठ्या शहरातनं तरी मिळायला लागलंय अशा स्वरूपाची गोष्ट आहे. मग तुम्ही डाळ तांदूळ गहू भाज्या असं जे काही घेत असाल ते सेंद्रियच स्ट्रिक्टली घ्यायला पाहिजे. आयडियली नुसतंच दूध किंवा दूध भाकरी आणि मग लागलं तर हे असं मी आता आग्रह धरतो. आणि त्याच्या जोडीला योगासनं प्राणायाम या गोष्टी पण कराव्यातच असं मी आग्रहाने आता सांगतो. लाईफस्टाईलमध्ये चेंज करण्याच्या संदर्भामध्ये आणि मग पहाटे लवकर उठावं वगैरे हे नेहमीच्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आहेच. पण बेसिकली जर आत्ताचं खाणं पिणं आत्ताचं अन्न हेच मूळ कारण आहे तर ते तर बदलायलाच हवं आहे. हा ते तर बदलायलाच हवं. हार्मोनल इम्बॅलन्सचा जो प्रश्न आहे तो माझ्या हार्मोनच्या मुलाखतीमध्ये मी बऱ्यापैकी कव्हर केला होता. पण चिंता शोक भीती वगैरे अशा स्वरूपाचे जे भाव आहेत त्यांच्यावरती आम्हाला नियंत्रण कसं ठेवता येईल आणि आनंदी कसं राहता येईल याच्यासाठी खटाटोप करायला हवा. तर मग लाईफस्टाईलमधले पॉझिटिव्ह चेंजेस अशा स्वरूपाचे. तर आणि शेवटी मला बरं व्हायचं आहे असा विश्वास कायमचा मनामध्ये जागवायला पाहिजे कुठली अवस्था असो अशा स्वरूपाचं. तर तुम्हाला बरं वाटायला खऱ्या अर्थाने त्याच्यातनं मदत अशा स्वरूपाची होते.
रोग खूपच पुढच्या अवस्थेत पोहोचला असेल तर निदान जीवन सुखावह करता येईल अशा दृष्टीने आपल्याला काही आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी करता येईल का?
खरं तर मी इतके वर्ष तेच करतोय. गेली कित्येक 30-35 वर्षांमध्ये माझ्याकडे येणारे जे पेशंट आहेत हे सगळे शेवटच्या स्टेजमध्ये येणारे पेशंट्स की ज्यात आता ऍलोपॅथीत करण्यासारखं काही नाहीये आणि 15 दिवसात मृत्यू येणारे 2 महिन्यात मृत्यू येणारे अशा प्रकारचेच पेशंट्स येत आहेत. त्या पेशंट्समध्ये निदान सुखावह जीवन व्हावं आणि मृत्यू अजून थोडा लांबवता आला तर लांबवता यावा यासाठीच मी प्रयत्न करतोय. तर नक्कीच प्रयत्न करता येतात नाही, त्याच्याविषयी शंका नाही असणार. माझी धडपड चालली आहे ती सुरुवातीच्या अवस्थेमधले जर रुग्ण आले तर हे जास्त चांगल्या रीतीने साधता येईल, किंवा निदान डिसीज फ्री स्टेटमध्ये आले तरी चांगलं साधता येईल. या जेव्हा लास्ट स्टेजला पेशंट येतात तेव्हा अनेक अंगांनी गोंधळ असतो. एक तर सगळ्या डॉक्टरनी असं सांगून ठेवलेलं असतं की जगभरात कुठेही गेलात तरी काही होणार नाही. आता हे इतकं ब्लँकेट स्टेटमेंट आहे की त्याच्यावरती इतका निगेटिव्ह इम्पॅक्ट करून ठेवलेला असतो
की
हा चेंज झालेली असं आपल्या काही होणारच नाही अशा स्वरूपाचं म्हणून. आणि पेशंटचे नातेवाईक पूर्ण हवाल दिले असतात. मग जगभरामध्ये संपर्क करणं चालू असतं. मग इकडे युकेमध्ये कुठे काय होत आहे का, अमेरिकेमध्ये काय होत आहे का असे रिपोर्ट्स पाठवतात आणि त्यांच्याकडनं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि सगळीकडनं नकारघंटा आहेत. आणि नकारघंटा आल्यामुळे मग लोक आणखीन हवाल दिला होता की सगळी कुठेच म्हणतायत की काही होणार नाही असणार अशा स्वरूपाचं. आणि हा माणूस काय सांगतो, काहीतरी होऊ शकेल असणार अशा स्वरूपाचं म्हणून. त्यामुळे अविश्वासाचं वातावरण असतं. आणि जोपर्यंत पेशंट ते पुस्तक वाचत नाही, जोपर्यंत प्रत्यक्षात दूध घ्यायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत अशी संशयाची परिस्थिती असते. म्हणून मी सगळ्या पेशंटना आधी सांगतो की तुम्ही पुस्तक वाचा, मुलाखती ऐका, दूध सुरू करा आणि एक आपण आठवड्याभरामध्ये दूध कितीपर्यंत जात आहे असं बघूया, मग आपल्याला अंदाज येईल. आमचा अनुभव असा आहे की आठवड्याभरामध्ये समजा 1.5 लिटर 2 लिटर असं दूध जायला लागलं तर मी सांगतो प्रोग्नोसिस नक्की चांगले, पेशंट जगणार. आता लगेच 15 दिवसात 1 महिन्यात 2 महिन्यात मरत नाही पेशंट असणार अशा स्वरूपात. आणि असं होतं, भले ऍलोपॅथीने काय वाटेल ते सांगितलेलं असं अशा स्वरूपाचं. पण ती स्टेज येईपर्यंतची मधली उलाघाल ही फार वाईट असते पेशंटची आणि त्यांच्या नातेवाईकांची असणाऱ्या अशा स्वरूपाची. ते या अवस्थेमध्ये नुसतंच हातपाय गाळून बसणं याला काहीच अर्थ नाही. म्हणजे काही होणार नाही असं जर समजून चालू तर काहीच होणार नाही आणि पेशंट मिझरेबली मरेल, याच्या पलीकडे होत नाही. आम्ही जर असं प्रयत्न करायचं ठरवलं किंवा ठीक आहे आता यातनं काही करण्यासारखं नाहीये पण निदान आयुष्य सुखावं होतंय का, अजून थोडंसं प्रोलॉंग होतंय का अशा स्वरूपाचे प्रयत्न करूया. असं जर झालं तर काहीतरी प्रयत्नाला सुरुवात होते. मग त्याला थोडंसं यश मिळायला लागलं की लोकांचे हुरूप वाढतात किंवा ठीक आहे आता मग अजून थोडं प्रयत्न करूया.
माझ्याकडे 10% पॉझिटिव्हिटी पण कदाचित 50%
जाते असं होतं. हळूहळू ग्रॅज्युअली यामध्ये प्रकरणांमध्ये सुधारणा घडते असं आहे. आणि मग एक पुढे पुन्हा कधीतरी अशी स्टेज येते की काम करेन असं होतं, मेडिसिन असणार अशा स्वरूपाचं डिटोरिएशन व्हायला लागतं आणि मग पेशंट जनरली राहत नाही असं आहे. पण तरीही मला आतापर्यंतच्या अनुभवामध्ये ज्यांचं 10-15 दिवस महिना 2 महिना लाईफस्पॅन सांगितलेलं आहे ते पेशंट वर्ष 2 वर्ष 4 वर्ष काही तर त्याच्यापेक्षाही जास्त चांगले जगलेले, म्हणजे नुसतंच रडत कुडत काहीतरी अंतरणावर पडलेलेत खिळलेलेत असं नाही, नॉर्मल ऍक्टिव्हिटी करून जगणारे अशा स्वरूपाचे पेशंट्स आहेत। तेव्हा अगदी काही होणारच नाही असा निगेटिव्ह ऍटिट्यूड न ठेवता, आमच्याकडची एक केस मागे मी सांगितली होती, मला वाटतं ती 1993 साली पॅनक्रियाटिक हेड कॅन्सर विथ लिव्हर मेटास्टेसिस असं डायग्नोसिस झालं, त्यांना ॲलोपॅथीमध्ये विथ सर्जरी विथ केमो 2 महिन्याचं लाईफस्पॅन आहे असं सांगण्यात आलं। त्यांच्या नात्यामध्ये सुदैवाने एक कॅन्सर सर्जन होते, तर ते म्हणले नथिंग डुईंग, तुम्ही ॲलोपॅथी करूच नका, तो स्वतः कॅन्सर सर्जन असून त्यांनी सांगितलं की तुम्हाला सर्जरी आणि केमोथेरपी करून 2 महिने मिळणार, तर करायचंय काय ते घेऊन मिळले, तुम्ही भानगडीतच नका पडू, तुम्ही आयुर्वेद किंवा होमिओपॅथी करा। त्यांनी त्यांना एक 4 लोकांच्याकडे हिंडवलं आणि मग वैद्य नानल भारत पुण्यामध्ये त्यावेळेला प्रख्यात होते, तर त्यांनी असं ठरवलं नानलांची ट्रीटमेंट घ्यायची असणार अशा स्वरूपात। ट्रीटमेंट सुरू झाली, ते जगले, म्हणजे 2 महिने तर साहेब सांगितलं होतं ते काही नाही, ते 3 वर्ष नानलांच्या ट्रीटमेंटवरती होते, मेंटेन झाली असणार अशा स्वरूपात। नानलांनी प्रॅक्टिस बंद केली 96 साली, म्हणून माझं नाव कळलं म्हणून माझ्याकडे आले ते ट्रीटमेंट चालू ठेवायचे, म्हणून माझ्याकडे 1996 ते 2004 अशी ट्रीटमेंट चालली आणि ते व्यवस्थित होतं, त्यांचा ट्युमर तसाच होता, ट्युमरमध्ये काही फरक नाही झाला असणार अशा स्वरूपात।
पण
काहीच नव्हतं, पेन विन्स काही नव्हतं, त्यांचं रुटीन चालू होतं, दूध भेट पित होते, म्हणजे मी 1.5 लिटर दूध तरी घ्या असं सांगितलेलं होतं, फक्त त्यांचा बिलेरी बायपास एकदा करायला लागला, कावीळ डेव्हलप झाली त्या ट्युमरच्या ह्याच्यामुळे, त्याला बिलेरी बायपास केला, पण ती बायपास सर्जरी होती, म्हणजे ट्युमरला काही नाही केलं त्यांनी असणारच। आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कंटाळाला म्हणून औषधं बंद केली 2004 ला, 2009 ला त्यांना मानसिक ताणतणाव निर्माण झाले बिझनेसमध्ये त्यांच्या, त्यात ते दारू प्याले आणि मग तो कॅन्सर परत उफाळला, मग उलट्या व्हायला लागल्या, म्हणून परत पुण्यात आणलं, त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं, नुसत्या दुधावर ठेवलं, पुन्हा ट्रीटमेंट दिली, पुन्हा सुधारले आणि मग 2010 ला पुन्हा आजाराने उचल खाल्ली आणि त्याला न्यूरो एंडोक्राइन कार्सिनोमा म्हणून नवीन प्रकार डेव्हलप झाला आणि 2011 ला ते गेले।
बापरे, म्हणजे
ते 2011 असं 18 वर्ष जगले आणि ट्युमरचं म्हणलं तर ट्युमर तसाच होता, ट्युमरमध्ये काही फरक नाही झाला,
आणि ज्यांना 2 महिन्याचा
सांगितलं होतं अशा स्वरूपात। तर माझा सांगण्याचा मतित अर्थ असा की तुमचं उद्दिष्ट काय, बेटर क्वालिटी ऑफ लाईफ, आणि जर माणूस हिंडून फिरून सगळं त्याचं उद्योग करून जगतोय तर आणखीन वेगळं काय हवंय। म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये नवीन चॅप्टर लिहिला कॅन्सर सह जगा अशा स्वरूपाचा। आता कन्सेप्ट अशी आहे की आपण कॅन्सरला मारलं नाही तर कॅन्सर आपल्याला मारेल, तेव्हा कॅन्सरला मारायलाच पाहिजे असणार अशा स्वरूपाचं। जेव्हा तुम्हाला त्याला मारण्यासारखं असेल तेव्हा मारण्याचा प्रयत्न करा। आता जे केमोथेरपी रेडिएशन सर्जरी आणि प्रायमरी स्टेजच्या कॅन्सरला प्रयत्न केले जातात ते ठीक आहे, त्यांच्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पर्टिक्युलरली असं सापडलंय की डिसीज फ्री सर्वायव्हल 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष असे मिळालेले ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली, पण असं बाकीच्या कॅन्सरमध्ये नाही आहे फारसं प्रकरण की इतकं मोठं सर्वायव्हल चांगलं मिळालेलं असणार अशा स्वरूपाचं। तेव्हा तिथं ऍडव्हान्स स्टेजमध्ये जेव्हा कॅन्सर जातो पसरलेला असतो तेव्हा कॅन्सरचा पूर्ण खात्मा करता येत नाही असं माहिती आहे, तरी सुद्धा आम्ही तेच कॅन्सरचं डिस्ट्रक्शन ऑफ सेल्सचं प्रिन्सिपल घेऊन धावत सुटलो आहेत। आता ॲलोपॅथीमध्ये जगभरामध्ये त्याच प्रकारचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या गोष्टीला यश मिळत नाही असं असताना सुद्धा तीच मेथड पुन्हा पुन्हा वापरली जाते। माझं म्हणणं त्यांनी ती प्रिन्सिपल सोडून इम्युनिटी वाढवणं या प्रिन्सिपलवरती भर द्यायला पाहिजे जो आम्ही आता उद्योग करतोय असणार अशा स्वरूपाचं, आणि तसं केलं तर बेटर क्वालिटी ऑफ लाईफ राहील, बेटर प्रोलॉंगेशन ऑफ लाईफ असणार अशा स्वरूपाचं राहील। हे पेशंट जगले इतके वर्ष त्याचं कारण ते दुधाला आहे महत्व, त्या सगळ्या प्रकारे गायीच्या दुधावरती राहिले होते ते त्याचं महत्वाचं कारण असणार अशा स्वरूपाचं। पण आता दुर्दैवाने तो अप्रोच अशा स्वरूपाचा नाही आणि कॅन्सर सहज जगता येतं अशी कन्सेप्टच नाही, आणि म्हणून मी माझ्या 3र्या एडिशनमध्ये एक वेगळा चॅप्टर त्याच्यासाठी घातला आणि कॅन्सर सह जगा असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला। काही रुग्णांचे अनुभव त्याच्या जोडीला अशा स्वरूपाचे टाकले की लोकांना त्यातून स्फूर्ती मिळावी आणि आपल्यालाही जगता येईल अशा स्वरूपाची उमेद त्यातून मिळावी। पण असं केलं तर मला असं वाटतंय की लोकांचे ऍटिट्यूड चेंज करता येतील। आपला मूळ मुद्दा निघाला होता की ऍडव्हान्स स्टेजमधल्या कॅन्सरला ट्रीटमेंट होते का नाही, तर होते, पण ऍडव्हान्स स्टेजमध्येच करण्याच्या वेळी आधीपासूनच करावी ती जास्त चांगली होती, किंवा निदान डिसीज फ्री स्टेटला करावी रिकरन्स येऊ नये म्हणून हा जास्त शहाणपणाचा मार्ग आहे। दुर्दैवाचा भाग असा की डिसीज फ्री स्टेटमध्ये पेशंट आयुर्वेदाकडे पाठवले जात नाहीत आणि पेशंटलाही माहिती नसल्यामुळे पेशंटही येत नाही. एक आमच्याकडे खूप वाईट उदाहरण असं झालंय की तिशीचा तरुण झाला कॅन्सर, त्यावेळेला 28-29 वय होतं, कोलन कॅन्सर होत, ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या बायकोने विचारलं की आम्हाला असं असं कळलं आयुर्वेदाचं नाव, तर आम्ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेऊ का? सर्जननी निक्षून सांगितलं काही करायचं नाही असणाऱ्या स्वरूपाचं. आता त्यांनी इतक्या स्पष्टपणे आणि इतक्या निक्षून सांगितलं की ते काय पेशंटचं पुढे बोलण्याचं धाडसच झालं नाही, ट्रीटमेंट घेणं दूरच राहिलं. वर्षभरामध्ये रिलॅप्स आला. रिलॅप्स आल्यानंतर टाटाला पाठवलं गेलं, 11 लाख रुपये खर्च करून केमोथेरपी झाली. परत 6 महिन्यामध्ये रिलॅप्स आला, परत टाटाला गेले. तर टाटामध्ये चमत्कारिक उत्तर मिळालं की हे होणारच होतं कारण केमोथेरपीला क्युरेटिव्ह रोल नव्हता. पेशंटला धक्का बसला, पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांना. पण पेशंट सुशिक्षित होता, म्हणजे अशिक्षित कोणतरी असं काही नव्हतं, एम्ब्रियोलॉजिस्ट होतं. मग तो म्हणलं दिली कशाला? मग म्हणलं आमच्याकडे ऑप्शनच नव्हता, कारण तुम्ही सर्जरी करून आला होतात, सर्जरी किंवा रेडिएशन हे केमोथेरपी एवढेच दोन ऑप्शन आहेत. सर्जरी झाली म्हणून आम्ही केमोथेरपी देतो, तर यांनी परिणाम होत नाही असं माहिती असून सुद्धा देतो, कारण प्रयत्न करायला पाहिजे. मग शेवटी त्याची कंडिशन फास्ट डिटोरिएट व्हायला लागली, म्हणून त्याला परत रेफर बॅक टू ओरिजिनल सर्जन, सर्जरी करता येते का असं पुन्हा बघा म्हणून परत पहिल्या सर्जनकडे आला. त्यांनी ओपन केलं आणि डिक्लेअर केलं की काय करण्यासारखं नाही आहे, ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे ऑलरेडी आणि सर्व्हायवल काही नाही आहे पेशंटचं, आणि 10-15 दिवसांमध्ये पेशंट जाईल अशा स्वरूपात. आणि त्यावेळेला सिव्हिअर पेन होतं, उलट्या होत होत्या, ऍब्सोल्युट कॉन्स्टिपेशन होतं, इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनची सगळी लक्षणं आहेत ती सगळी होती त्याच्यामध्ये. पुन्हा बायकोने विचारलं की आता तरी मी आयुर्वेद करू का? तर त्या सर्जनी सांगितलं करा, तुम्हाला करायचं, आता कशाचाच उपयोग नाही आहे. आणि हे सांगत असताना ह्याच पेशंटला आपण 1.5 वर्षापूर्वी काही करायचं नाही असं निक्षून सांगितलेलं होतं, याच्याबद्दल खंत नव्हती अजिबात. की आयुर्वेद करू नका असं सांगण्याचा काय अधिकार होता? तुम्हाला आयुर्वेदाविषयी काही माहिती नाहीये, तर तुम्ही आयुर्वेदाच्या विषयी निगेटिव्ह मत का द्यायचं या स्वरूपाचं? पेशंट ठरवलं असतं पेशंटनी काय करायचं नाही करायचं असणार अशा स्वरूपाचं. तिथं निष्कारणच असा मुद्दा आहे की माझं क्रेडिट जाईल, अॅलोपॅथीचं क्रेडिट जाईल असणार अशा स्वरूपाचं. काय गेलं या सगळ्यामध्ये? पेशंट गेला, क्रेडिटचा काय संबंधच नाही राहिला या सगळ्या प्रकरणांमध्ये. त्या स्टेजला पेशंट माझ्याकडे आला, काही उपयोग झाला नाही, मी 8-10 दिवस झगडलो आणि पेशंट गेला या सगळ्यातून अशा स्वरूपाचं. तर निदान डिसीज फ्री स्टेटला तरी पेशंटने आयुर्वेदाकडे वळायलाच पाहिजे, डॉक्टरने सांगो किंवा न सांगो. आताच्या मुलाखतीचं प्रयोजन हे एक आहे आत्ताचं, किंवा यानिमित्ताने फीडबॅक करा, ही चांगली गोष्ट झाली अशा स्वरूपाचं, की निदान डिसीज फ्री स्टेटला तरी आयुर्वेदाकडे या. डिसीज पहिल्या कंडिशनमध्ये आलात तर फारच उत्तम, आणि जोडीला आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली तर फारच उत्तम. पण निदान डिसीज फ्री स्टेटला तरी नुसतंच इन्व्हेस्टिगेशनचं सामोरं जात राहणं आणि झाला डिसीज की पुन्हा एकदा केमोथेरपी रेडिएशनचं सायकल करणं आणि सगळं संपल्यावर मग आयुर्वेदाकडे येणं हे प्रकरण थांबायला पाहिजे आता कुठेतरी, आणि पॉझिटिव्हली रिकरन्स येऊ नये म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. आणि ते आयुर्वेदामध्ये आहेत, त्याचं तत्वज्ञान अॅलोपॅथीमध्ये नाही आहे आता दुर्दैवाने. तर ते प्रयत्न आयुर्वेदामधनं केले तर बऱ्याच पेशंटना वाचवता येईल.
कदाचित पेशंट्सलाही अशा प्रकारचे उदाहरणं किंवा माहीत असलेल्या केसेस जसे आपण आता सांगितल्या तशा अशा असाव्यात, म्हणूनच आपल्याकडे असे बरेच फीडबॅक आलेले की आपण आयुर्वेदाकडे जोडीला ही ट्रीटमेंटही घ्यावी का.
त्याच्यात मला आणखीन एक दुसरा गोंधळाचा मुद्दा सापडला की पेशंट आयुर्वेदाकडे का येत नाहीत याची काही कारणं ओळखण्याचा मी प्रयत्न केला असणार अशा स्वरूपात. तर एक तर असं असतं की मला आता काही होत नाहीये, डिसीज फ्री कंडिशन आहे, कुठं इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही नाही, तर आता कशाला ट्रीटमेंट करायची, झालं तर बघू असा एक अॅटिट्यूड आहे. अॅलोपॅथीमध्ये मी इतके लाखो रुपये खर्च केलेत, आता पुन्हा आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायची म्हटल्यानंतर पुन्हा त्याच्यासाठी खर्च येणार, तर कुणी उद्योग करायचा असणार अशा स्वरूपाचा असं दुसरं. आणि तिसरा, आयुर्वेद म्हणलं की पथ्यापथ्य आलं आणि मग ते दूध घ्या, सेंद्रिय खा वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं सांगणार, मग आत्ताच कुठेतरी मला खायला मिळायला लागलंय इतके केमोथेरपीने त्रास भोगल्यानंतर, तर मी आता खाऊन घेतो. आणि मग ह्या तीन कारणांमुळे पेशंट आयुर्वेदाकडे यायचं टाळतात असं आता एकंदर गणित आहे. तर ही तिन्ही कारणं खोटी आहेत, म्हणजे लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की पुढे कॅन्सरचा रिकरन्स झाला की होणारा त्रास हा मृत्यूकडेच नेणार आहे. त्याच्यानंतर एकदा रिकरन्स झाल्यानंतर पेशंट बरा झाला याची उदाहरणं नाहीत जवळपास. त्यातनं फार फार तर प्रोलॉंगेशन याच्या पलीकडे काही फारसं घडत नाही, त्या रिकरन्स येऊ नये म्हणूनच प्रयत्न करायला पाहिजे. आणि रिकरन्स येतो हा खूप पेशंटचा अनुभव आहे. मेजॉरिटी रिकरन्स येतो असंच आहे. फारच कमी केसेस अशा आहेत की रिकरन्स नाही आलं. ब्रेस्ट कॅन्सरचं मी जे सांगितलं 15 वर्ष 20 वर्ष सर्व्हायवल सापडलं असणाऱ्या स्वरूपात. पण ह्याचा अर्थ ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा रिकरन्स होतच नाही असं नाही आहे. होतो त्यांच्यामध्ये पण त्यात होऊ नये म्हणून नक्की पॉझिटिव्ह प्रयत्न करायला पाहिजेत असं आहे. तर हा मेसेज समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगो किंवा न सांगो तुम्ही आपणून आयुर्वेदाचा सल्ला घ्या हा जास्त शहाणपणाचा मार्ग आहे.
आणि ई प्रसारण माध्यमातर्फे मला असं वाटतं की हा मेसेज नक्कीच आपला
जगभरामध्ये पोहोचतोय.
आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे आजच्या भागाची परत एकदा मागणी झालेली आपल्याकडे. तर आपला नक्कीच हा पॉझिटिव्ह मेसेज जातो आहे. आता याच्यामध्ये अजून एक असं होतं की जसं आता आपण म्हणलं की परत परत कॅन्सर उद्भवणे हा जो प्रकार आहे किंवा पहिल्यांदा कॅन्सर उद्भवणे जसं अगदी मधुमेहानेही पेशंट मानसिकता त्याची बरीच चेंज होऊन जाते तर कॅन्सरमुळे तर नैराश्य जे आहे ते त्याच्या भोवती आणि त्या कारणामुळे पूर्ण कुटुंबामध्ये एक प्रकारचं नैराश्य पूर्ण पसरलेलं आपल्याला दिसतं तर ते आपल्याला कसं दूर करता येईल. म्हणजे खरं तर हा अगदी विज्ञानाचा प्रश्न नाहीये पण
हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे आणि मी खूप अनुभव घेतले त्या संदर्भामध्ये. तर एकंदर परिस्थिती अशी राहते की संपूर्ण कुटुंबच एक मोठ्या भीतीच्या दडपणाखाली अशा स्वरूपाचं असतं आणि आर्थिकदृष्ट्या लोक संपलेली असतात. ऍलोपॅथीची ट्रीटमेंट करून आलेले असतात. प्रचंड पैसा त्याच्यामध्ये खर्च झालेला असतो अशा स्वरूपाचा. आणि विवंचना पुढे असते की ही व्यक्ती गेल्यानंतर पुढे काय. करती व्यक्ती जर आजाराने ग्रस्त असेल कॅन्सरनी तर ही गेल्यानंतर पुढच्यांचं काय होणार असणार अशा स्वरूपाचं. आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती जेव्हा मृत्यू येतो तेव्हा कॅन्सर हा यातनामय मृत्यू देणारा आजार आहे. नुसताच मृत्यू येतो असं नाही तो यातनामय आहे. त्यामुळे त्या पेशंटला ते सहन होत नाही बाकीच्यांना बघवत नाही अशी वाईट परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिप्रेशन येतं. तर माझ्या पुस्तकामध्ये सामना मानसिक ताणतणाव नैराश्याशी असं एक प्रकरण मी घातलंय या सगळ्यासाठी म्हणून असणार अशा स्वरूपाचं. आणि काय प्रकाराने तुमचे ताणतणाव कमी करता येतील सगळ्या कुटुंबाचे ताणतणाव कमी करता येतील असं बघायला हवं. त्या व्यक्तीच्या जवळच्या ज्या व्यक्ती आहेत नातेवाईक असणारे त्याची बायको असेल त्याचे आई वडील मुलगा कंड मुलगा मुलगी अशा स्वरूपाचे असतील ते सगळेजण प्रचंड प्रेशरखाली असतात. त्या सगळ्यांना त्यातनं काहीतरी समुपदेशन अशा स्वरूपाची गोष्ट व्हायला पाहिजे आणि खुद्द पेशंटला तर व्हायलाच पाहिजे. त्याच्याविषयी तर काही वादाचा मुद्दाच नाही असणार अशा स्वरूपाचं. तर ह्याला पॉझिटिव्ह अॅटिट्यूड क्रिएट करता येणं ही गोष्ट महत्वाची राहते. पॉझिटिव्ह अॅटिट्यूड कधी क्रिएट होऊ शकतो थोडं जरी बरं वाटायला लागलं तरी पॉझिटिव्ह अॅटिट्यूड क्रिएट होतो. म्हणून माझं म्हणणं असं असतं की तुम्ही आधी पुस्तक वाचा मुलाखती ऐका. या दोन गोष्टींचा इम्पॅक्ट आला की आपल्याला यातनं बरं वाटू शकेल असं एक आशेचा किरण दिसायला लागतो. प्रत्यक्षामध्ये दूध सुरू केलं आणि पॉझिटिव्ह अॅटिट्यूड किंवा योग आणि अशा स्वरूपाच्या इतर गोष्टी केल्या किंवा शिरोधारा आम्ही सुचवतो अभ्यंग सुचवतो असणार अशा स्वरूपाचं अशा गोष्टी केल्या किंवा हळूहळू आपल्याला लक्षणांमध्ये जरा बरं वाटायला लागलंय वेदना कमी झाल्या आहेत भूक वाढायला लागली आहे झोप यायला लागली आहे वगैरे वगैरे अशा स्वरूपाच्या गोष्टी झाल्या की मग पॉझिटिव्ह अॅटिट्यूड क्रिएट होतो. मग पुढचं काम पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी होतं. मग पेशंटला आणखीन जास्त बरं वाटायला लागतं आणि मग तो जास्त रूपाने ते करतो आणि मग जास्त चांगलं बरं वाटतं असं आहे. तेव्हा त्याला कुठंतरी बरं वाटायला लागणं ही गोष्ट आधी जास्त महत्वाची असते. तर त्यात औषधाचा रोल आहे. म्हणजे त्यात नुसतं ह्या सगळ्या गोष्टींनी बरं वाटेल असं नाही त्याच्या जोडीला एक्सपर्टकडनं औषधं घेणं असाही भाग त्याच्यामध्ये राहतात. तर मी तो उद्योग करतोय आणि मी ते स्प्रेड करण्याचे
औषधं आहेत आपल्याकडे
आहेत. मी त्याचा एक तत्वज्ञान बसवण्याचा प्रयत्न केलाय. विशेषतः हे शुक्रदृष्टीमुळे होणार आहे म्हणून शुक्रशोधनगण म्हणून आमच्याकडे ग्रंथात काही वनस्पती दिल्या आहेत. हिरक भस्म याच्यासाठी प्रामुख्याने वापरतो. डिप्रेशन करणे कमी करणे रोगासाठी म्हणून आणि धातुपाचक म्हणून हा विशिष्ट धातूचा रोग आहे रक्तामध्ये आहे मांसामध्ये त्याला धरून औषधं देता येतात असं आहे. त्याचं एक मी तत्वज्ञान बसवलं आणि रसायन स्वरूपाची औषधं अशा प्रकारची वापरली गेली तर पॉझिटिव्ह इफेक्ट पेशंट्समध्ये यायला लागतात आणि मग रोग कमी होत आहे लक्षणं कमी होत आहेत असं झालं की रूप वाढतो आणि नैराश्य कमी होतं. ह्यातूनही काही पेशंट असे असतात की ज्यांच्यात नाही बदल होत की ते निश्चित मृत्यूला सामोरे जाणार अशा प्रकारची कंडिशन येते की मुळातच खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये आलेत अगदी 2 दिवसाचा सोबती आहे वगैरे असे पण पेशंट येतात. तेव्हा त्या प्रकारच्या पेशंट्समध्ये मृत्यूचं भय हे मोठं असणार अशा स्वरूपाचं असतं. आणि म्हणून मी मृत्यूला सामोरे जाताना असं एक प्रकरण लिहिलंय पुस्तकामध्ये. मला ही सजेशन अमेरिकेतून आली. म्हणजे पहिलं इंग्रजीतलं मी पुस्तक लिहिलं, कॅन्सर आर्टिस्टिस डायबिटीस प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट इन आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह. तर हे आम्हाला अमेरिकेमध्ये पण पब्लिश करायचं होतं. त्याला सजेशन अशी आली की त्यामध्ये फायटिंग डिप्रेशन आणि फायटिंग डेथ किंवा फेसिंग डेथ अशा स्वरूपाचं पण चॅप्टर हवा असणार अशा स्वरूपाचं. तर हा विषय लिहायला खूप अवघड आहे किंवा बोलायलाही खूप अवघड असणार आहे. आणि आपल्याकडे अशुभ मानतात मृत्यूविषयी बोलायचं म्हणजे काहीतरी अशुभ बोलताय असणार अशा स्वरूपाचं. पण ते जर तथ्य आहे, ती फॅक्ट आहे, ती नाकारता येण्यासारखी नाही, तर त्याच्याविषयी बोलायचं नाही या म्हणण्यात काही हाशील नाही असणार अशा स्वरूपाचं. त्यामुळे तो चॅप्टर लिहिला त्या स्वरूपाचा, आधी मराठीत लिहिला आणि नंतर तो इंग्रजीत कन्व्हर्ट केला असणार अशा स्वरूप. त्यात मी दोन भूमिकातून तो विषय मांडलाय. एक रुग्णाच्या भूमिकेतून मांडलाय, मृत्यूला सामोरं जाताना रुग्णाची काय परिस्थिती असते आणि रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांची परिस्थिती काय असते, अशा दोघांच्या दृष्टिकोनातून तो लिहिलाय. तर रुग्णाला आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय गोष्टी करायच्या राहिल्या आहेत, आता मृत्यू येणार आहे हे नक्की असेल तर आपल्याला मृत्यू येण्यापूर्वी काय काय गोष्टी करायचं, मग ते मृत्यूपत्र करायचं असेल, कोणाला भेटायचं असेल, एखादी आवडती इच्छा पूर्ण करायची राहिलेली असेल, जे काय असेल ते ठरवून ते कसं वेळेत पूर्ण करता येईल असं त्यांनी विचार करायला हवा. या निमित्ताने तो निगेटिव्ह विचारातून थोडा बाहेर येतो आणि काही सकारात्मक दृष्टिकोन त्याच्यात डेव्हलप होऊ शकतो. रुग्णाच्या नातेवाईकांवरती, जवळच्या नातेवाईकांवरती तशी जास्त मोठी जबाबदारी होते. त्यांना स्वतःचं दुःख बाजूला ठेवून काय प्रकाराने केलं तर उरलेली कामं पूर्ण करून घेता येतील असा विचार करायला हवा. तर मी त्याच्यामध्ये असं सजेस्ट केलंय की अभ्यंग करून घेणं, शिरोधारा करून घेणं रुग्णांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी असं केलं, किंवा योगाचा अभ्यास केला, ध्यान वगैरे अशा स्वरूपाच्या गोष्टी केल्या, प्राणायाम केला, तर मन शांत व्हायला थोडी मदत होते आणि मग निगेटिव्ह विचार बाजूला गेल्या खेरीज पॉझिटिव्ह विचार येऊ शकत नाही. त्याला कुठेतरी वाव मिळायला पाहिजे, रिलॅक्सेशन आलं तर मग वाव मिळतो पॉझिटिव्ह विचारानं. आणि आपल्याला ह्या गोष्टी केल्या तर जरा बरं वाटेल असणार अशा जरा बरं होईल किंवा या करायलाच हव्यात जाण्यापूर्वी असं त्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या लक्षात येईल आणि मग त्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. त्या मी त्याच्यावरती स्वतंत्र चॅप्टर लिहिलाय मृत्यूला सामोरं जाताना असणार अशा स्वरूपाचं. तर शेवटच्या स्टेजमधल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी तो चॅप्टर नक्कीच वाचावा असं मी आता माझे पेशंट आहेत त्यांनी वाचलेले आहेत ते असणार अशा स्वरूपाचं. पण ज्यांनी कोणी वाचलेला नसेल त्यांनी तो नक्की वाचावा असणार अशा स्वरूपाचं. आणि मग त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे असं त्यातनं थोडं मार्गदर्शन त्यातनं मिळेल. आणि शेवटी असं आहे की मृत्यू हे सत्य आहे आणि तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आहे, म्हणजे ते की कोणीच त्यातनं सुटणार आहे अशा स्वरूपाचं नाही. पण तो कमीत कमी त्रासदायक कसा होईल असं जरी आम्ही करू शकलो तरी ती मोठी अचीवमेंट अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून त्याची भीती हे नैराश्याचं एक महत्वाचं कारण आहे. विशेषतः जी जाणारी व्यक्ती आहे तिला आपल्यानंतर आपल्या नातेवाईकांचं काय होणार, कुटुंबियांचं काय होणार याची मोठी चिंता असते आणि ती चिंता पुन्हा रोगाला वाढवायला कारणीभूत. तर त्यांनी त्याची नीट व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बायको समजा कमावती असेल तर भाग निराळा, नसेल तर काय करू शकेल, मुलं अजून शिकतायत का कमवायला लागलेली आहेत, त्याच्या घरात आणखीन इतर डिपेंडंट्स कोण आहेत वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचा साधक बाधक विचार करून आपल्याला काय करता येणं शक्य आहे, कोण माणसं आपल्याला यामध्ये उपयोगी पडू शकतील असं त्यावेळेला त्यांनी करण्याचा विचार करण्याचा प्रयत्न केला. तर काहीतरी मार्ग त्यातनं निघतो ते हे सगळं मी त्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात हे मी व्हिज्युअलाइज केल्यात गोष्टी, पण मी अनेक डेथ जवळून बघितलेत आणि असे लास्ट स्टेजचे पेशंट घेत असल्यामुळे ते इनेव्हिटेबल अशा स्वरूपाचा पार्ट झाला तो. त्यामुळे मला ते लिहिता आलं, नाही तर लिहिता येणं खरंच अवघड असणार अशा स्वरूपाची गोष्ट होती. पण मला असं वाटतं की नैराश्य आणि विशेषतः मृत्यूबद्दलची भीती या दोन गोष्टींवरती जास्त एम्फसाइज अशा स्वरूपाचा करायला हवा.
आता आपण बघितलंय की कॅन्सर हा हेरिडेटरी असू शकतोय, कारण आता तेवढ्या पिढ्या आपल्याकडे येऊन गेलेल्या आहेत, तर मग ते नातेवाईक सुद्धा किंवा इतर सुद्धा ज्यांच्याकडे कॅन्सर नाही आहे पण त्या लोकांनी सुद्धा कॅन्सर होऊ नये म्हणून पुढच्या पिढीमध्ये येऊ नये म्हणून आपण काय करायला हवं.
हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी आता त्याच्यासाठी खरं खटाटोप करतोय. विशेषतः आई वडिलांना कॅन्सर आहे की आईला वडिलांना कोणाला तरी असं स्वरूपाचं, तर पुढच्या पिढीमध्ये येण्याची शक्यता नक्की दाट राहते अशा स्वरूपाचं. तर त्यांनी लाईफस्टाईल तरी तपासून घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये जीवनशैली मार्गदर्शन असं प्रकरण सुरू केलंय. तर मी स्वतः ते करत नाही, असिस्टंटच्या वरती मी ते सोपवलंय असणार अशा स्वरूपाचं. पण सकाळी किती वाजता उठता ते रात्री झोपेपर्यंत काय काय करता, आणि आमचा भर अर्थात मुख्यतः सेंद्रिय अन्न खा यांच्यावरती आहे, आणि इतर जे काही दिनचर्येचे नियम आहेत ते पाळायचे, आणि पंचकर्म करून घ्यायची. अशा व्यक्तींनी दर वर्षाला व मंदविरेचन बसती असं जे तीन प्रधान उपक्रम आहेत ते तरी करून घ्यायचे, आणि रसायन स्वरूपाच्या औषधाचं सेवन करत राहायचं. म्हणजे रोज देशी गाईचं दूध सोनं घालून उकळून घ्यायचं असणार अशा स्वरूपाचं. असं जरी केलं तरी कॅन्सरला प्रिव्हेन्शन होईल. त्या पिढीने जागं होणं आणि आपल्याला कॅन्सर मुळात होऊच नये यासाठी खटाटोप करायला हवा. तर हे खूप महत्वाचं आहे. आता दुर्दैवानी या प्रकारसाठी कोणी प्रयत्नच करणार नाहीये. आहे त्या कॅन्सरला ट्रीटमेंट द्यायची ती सर्जरी, केमोथेरपी, रेडिएशन वगैरे अशा स्वरूपाचं करायचं, यामध्ये सगळे एंगेज्ड आहेत. पण पुढच्या पिढीमध्ये कॅन्सर येऊ नये किंवा जे कॅन्सरला प्रोन आहेत, मी आता माझ्या त्या वेबसाईटमध्ये असं केलेलं होतं की अनुवंशिकता असेल, व्यसनं असतील, मानसिक ताणतणाव जास्त स्वरूपाचे असतील आणि जंक फूड फास्ट फूड असेल तर कॅन्सरची शक्यता मॅक्झिमम असते. त्या लाईफस्टाईलमध्ये हे जर चेंजेस तुम्हाला सापडले तर हे अलार्मिंग आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही तातडीने त्याच्याविषयी विचार करायचा, आणि यातले जेवढे फॅक्टर्स सुधारणं शक्य आहे तेवढे सुधारायचं. अनुवंशिकता सुधारता येत नाही, पण पुढच्या पिढीमध्ये कॅन्सर जाऊ नये म्हणून आपण पंचकर्म करून मग मुलं होण्यासाठी प्रयत्न करायचा, असा त्यातला एक भाग राहतो. तर बाकीचे व्यसनं आणि इतर गोष्टी, जंक फूड, फास्ट फूड, हे तर आपल्या हातात आहे, आपण टाळू शकतो असणार, किंवा सेंद्रिय अन्न घ्यायचं हे आपल्या हातात आहे असणार अशा स्वरूपात. फक्त इश्यू मानसिकतेचाच आहे. आम्ही ठरवून ह्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत असं ठरवलं तर त्यातनं मार्ग निघतो. तर मला असं वाटतं की कॅन्सरला जर हा उधळलेलं वारू जर कुठेतरी थोपवायला हवं असेल आपल्याला, तर अनेक अंगांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत, आणि प्रिव्हेन्शनच्या अर्थाने तर जास्त प्रयत्न करायला हवे असं नक्की राहील.
बरोबर. म्हणजे एकंदरीत आपल्याला कॅन्सर जर का थोपवायचा असेल तर एक म्हणजे आपण संकरित बी बियाणं जे वापरतो आहोत, किंवा आपली पेस्टिसाइड्सची जी काही शेती होती आहे, किंवा आपण ज्या देशी गायींचा उपयोग कमी झालेला आहे तो सगळा आपल्याला, म्हणजे आपण
पुन्हा पूर्वीच्या नैसर्गिक शेतीकडे वळायला.
अगदी अगदी. आणि या सगळ्या गोष्टी जर का आपल्या परत एकदा व्यवहारात आल्या तर निम्म्यानी आपले हे प्रॉब्लेम्स इथे कमी होऊ शकतात. तर मला वाटतं समाजाने यामधून खूप सारा बोध घेऊन कमीत कमी पुढच्या पिढीला तरी काहीतरी उपयोग व्हावा यासाठी काही पावलं उचलायला खरंच सुरुवात करायला ही योग्य वेळ ठरणार आहे.
खरं तर खूप उशीर झालाय, पण आणखीन उशीर करणं हा आणखीन आपल्याला गर्तेत नेणार अशा सर्वांचा भाग आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर आम्ही जागे होऊ तेवढं ते जास्त बरं.
आणि मला वाटतं आजचा आपला हा जो काही प्रबोधनपर सगळं ऐकलं तर यामधून नक्कीच आपल्या रसिकांनीही यामधून बऱ्याच गोष्टी करायच्या ठरवल्या असणार आहेत, आणि त्याप्रमाणे ते करतील. आपण सगळ्यांनी मिळून या करूयात, आणि येणाऱ्या पिढीला आपण नक्कीच कॅन्सरमुक्त करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.
मला असं वाटतं की लोकांनी याच्या संदर्भामध्ये मला जरूर विचारणा करावी, आणि त्यांचा फीडबॅक आल्यानंतर याच्यावरती आणखीन एखादा एपिसोड करायलाही माझी काही अडचण नसेल, जर शंका त्याच्यावरती विविध प्रकारच्या आल्या तर. पण समाजापर्यंत हे पोचावं असं माझं म्हणणं आहे. माझा संपर्क इथं सांगितला जाईल, जरूर तुम्ही त्याच्यासाठी संपर्क साधलात तरी मला निश्चित आवडेल.
या विषयासंदर्भातील अधिक माहिती आपल्याला कोणाला हवी असेल तर वैद्य दिलीप गाडगे यांचा संपर्क आपण अशा पद्धतीने साधू शकता. त्यांचा मेल आयडी आहे gadgil.dilip@gmail.com. आपण त्यांचा टेलिफोनिक संपर्क साधू शकता या नंबरवर. त्यांचा नंबर आहे पुण्यातील, त्यासाठी आपल्याला डायल करायला लागेल 020-244-7530 सदाशिवपेठ. दुसरा नंबर घेऊयात कर्वेनगरचा 254-731-00.